नमस्कार नमस्कार नमस्कार. तर सुरू करायच्या आधी आपण हे यूट्यूबवरती ऐकत असाल तर खाली चॅनलला पटकन सबस्क्राईब करून टाका. स्पॉटीफाय, गुगल पॉडकास्ट, ॲपल पॉडकास्ट किंवा तुमच्या आवडत्या कुठल्याही पॉडकास्टच्या ॲपवरून हे ऐकत असाल तर कृपया आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे तुमच्यापर्यंत पोचायला मदत होईल. बाकी एवढे बोलून मी माझे चार शब्द संपवतो आणि आजच्या भागाला सुरुवात करतो.
आज आपण बोलणार आहोत खाद्य संस्कृतीबद्दल. खरं म्हणजे खाद्य आणि संस्कृती ही जरा द्विरुक्तीच आहे, कारण संस्कृ हा जो शब्द आहे त्याचा एक अर्थ जेवण बनवणे खाणे हा पण आहे, त्याच्यामुळे खाद्य संस्कृती हा एक जुळलेला शब्द आहे असंच म्हणू. तर काही लोकांना खायला आवडतं, काही लोकांना काय सगळ्यांनाच खायला आवडतं, काही लोकांना जेवण बनवायला आवडतं, काही लोकांना दुसऱ्यांना खाऊ घालायला आवडतं, काही लोकांना त्यात व्यवसाय करायला आवडतो, पण काही लोक असतात ज्यांचं या खाद्य संस्कृतीमध्ये इतके अखंड बुडालेले असतात की त्यांना या सर्वांच्या पार जाऊन त्यातनं आनंद कसा स्वतः घ्यायचा दुसऱ्यांना द्यायचा यात फार गती आलेली असते. तशातलेच एक व्यक्ती म्हणजे प्रीती देव आज आपल्यासोबत आहेत आजच्या मेतकूटच्या भागात. प्रीती देव यांची ओळख म्हणजे त्या फूड ब्लॉगर आहेत, इंस्टाग्रामवर त्यांचे भरपूर फॉलोअर्स आहेत, त्यांचे फूड रिलेटेड पोस्ट ऐकण्यासाठी. माझी ओळख म्हणजे टू हँड्स नावाचं एक युकेमध्ये त्या दरवर्षी इव्हेंट असते ज्याच्यात जेवण खाद्य संस्कृती ह्या अनुषंगाने त्या एखाद्या चॅरिटी इव्हेंट ऑर्गनाईज करतात आणि त्याला प्रचंड प्रतिसाद लाभतो. आणि हे फक्त लोकांना जेवू घालणे असं नाही तर जेवणाच्या मागची जी कला आहे त्यामागचं जे पॅशन इतके शतकानुशतक चालू आहे त्याची ओळख करून देणं हे पण आहे. तर अशा प्रीती देव आज आपल्यासोबत आहेत. सो नमस्कार प्रीती, हॅलो, गुड मॉर्निंग.
व्हेरी गुड मॉर्निंग, नमस्कार.
नमस्कार.
आपल्या आवडत्या विषयावर गप्पा मारायला तुमच्या सोबत.
येस. आणि अजून एक म्हणजे आमच्या पॉडकास्टचं नावच मेतकूट आहे त्याच्यामुळे त्याच्यात ते खाद्य संस्कृती आम्ही आणलेलीच आहे. आणि म्हणजे ही खूप इंजस्ट्री झाली असती जर आम्ही खाण्याबद्दल बोललो नसतो कधी या पॉडकास्टवर. तर
नावाला जागतोय आपण.
हा, नावाला जागतोय अक्षरशः. आणि आय कुडंट थिंक ऑफ एनीबडी बेटर दॅन प्रीती टू कम अँड जॉईन अस टुडे. तर प्रीती, मी ओळख करून दिली पण माझी ओळख करून देणं हे फार म्हणजे थोडक्यात झालं. आम्हाला थोडं तुझ्याबद्दल सांग.
थँक्यू सागर, पराग आणि रोहित. मला तुमच्या पॉडकास्टमध्ये बोलायला संधी मिळते. आम्ही दोघांनी, राजेश आणि मी दोघंही रविवारची वाट बघतो तुमच्या पॉडकास्ट रिलीजची. आणि नवीन विषय कुठला आहे आज ते बघून मग आमची सकाळ जी असते ती पूर्ण वेळ मेतकूट आणि भात. हे भात म्हणजे तुमचा टॉपिक आणि त्याचं मेतकूट जे झालेलं असतं ते एन्जॉय करण्यामध्ये जातो रविवार पूर्ण. सो आज तुम्ही मला बोलल्यानंतर सगळ्यात पहिले म्हणजे माझ्या आवडत्या टॉपिकवर बोलायचंय म्हटल्यावर सकाळी मी 3:30-4 उठलेली आहे की हे पण बोलू आपण ते पण बोलू, सगळ्या गोष्टींविषयी मला गप्पा मारायच्या आहेत. तर थोडक्यात माझ्याबद्दल सांगायचं तर मी माझं बालपण जे आहे ते वेगवेगळ्या ठिकाणी केलेलं आहे. म्हणजे बाबा माझे जर्मनीत होते, त्यांच्या पोस्ट ग्रॅज्युएशन आणि डॉक्टरेट केल्यानंतर त्यांनी जर्मनीला त्यांची पोस्टिंग होती. त्यावेळेला मी अगदी टॉडलर होते, छोटीशी होते, 2-3 वर्ष तिथे राहिलो आम्ही. त्यानंतर कलकत्त्याला गेलो. कलकत्त्याला माझं पूर्ण शालेय शिक्षण झालेलं आहे 10वीपर्यंत. महादेव बिर्ला गर्ल्स हायस्कूल दर्गा रोडला ती शाळा आवडती. तिथून पुढे बाबांचं मूव्हिंग झालं कोल्हापूरला. तर कोल्हापूरला गेल्यानंतर आम्ही शालिनी पॅलेसच्या मागे ती सुंदर ठिकाण कोल्हापूरचं तिथे राहायला गेलो. म्हणजे महाराष्ट्राविषयी प्रेम तिथून सुरुवात झाली ऍक्च्युली, कारण तिथे वेळ मिळाला मला एक्सपिरियन्स करण्यासाठी महाराष्ट्राबद्दल आणि खाद्य संस्कृतीबद्दल. कलकत्त्याला कसं होतं की महाराष्ट्र निवास, ते तेवढा पुरता एक मराठी खाद्य संस्कृतीचा एक काय म्हणतात आपल्याला एक एक्सपोजर मिळाला होता. घरी आई स्वयंपाक जो करायची तो एक बंगाली मराठी नॉर्थ इंडियन तिच्या मैत्रिणी जशा ज्या ग्रुपमध्ये असेल त्या प्रकारचा स्वयंपाक केला जायचा. सो मराठी फूड वॉज व्हेरी लिमिटेड, इट वॉज ओनली ऑन वेकेशन. फ्रॉम कॅलकटा देन वी मूव्ह टू कोल्हापूर. कोल्हापूरला अगदी म्हणजे ऊसाच्या रसातलं पिठलं वगैरे एक्सपिरियन्स करण्यापर्यंत मजा आली त्यावेळेला. आणि तिथून मग मी पुण्याला शिक्षणाला गेले आणि तिथे गेल्यानंतर आय हॅड अ ह्यूज प्लॅटफॉर्म टू एक्सप्लोअर फूड. म्हणजे जिथे खानावळीत जेव्हा जात होते तिथे उकडीचा मोदक पहिल्यांदा खायला, मग लक्षात आलं की अरे तणेचा मोदक वेगळा असतो आणि उकडीचाही मोदक असतो, म्हणजे त्याच्यात व्हेरिएशन लक्षात घ्यायला लागले. कळण प्रकार मला तिथे कळला. कळण म्हणजे आता अॅक्वाफाबा जो असतो तर ऑब्व्हियसली इथे पुढे इथे आल्यानंतर लक्षात यायला लागलं की जेव्हा चिकपीजच्या कॅन आपण ओपन करतो तो लिक्विड वरचा जो असतो तो अॅक्वाफाबा असतो, तो थिनेस्ट फॉर्म मध्ये कळण सुद्धा तसंच आहे. ह्या अशा छोट्या छोट्या बारकाईने मग खाद्य संस्कृतीबद्दल लक्षात यायला लागले, म्हणजे फूड एक्सप्लोअर करायला लागले. मग नंतर लग्न झालं माझं मराठवाड्यातल्या एका फॅमिलीमध्ये. सो येस, सो ट्रॅव्हलिंग फ्रॉम अ कॉस्मोपॉलिटन प्लेस डीप इन टू द कंट्री साईड ऑफ महाराष्ट्र, मराठवाड्यातली खाद्य संस्कृती तिथे मला समजायला लागली. हळूहळू फॅमिलीमध्ये काय जेवतात, का कसं बनवतात हे लक्षात आलं. बट टिल देन आय वॉज ऍब्सोल्युटली अवे फ्रॉम द किचन प्लॅटफॉर्म. जेवण बनवणं म्हणजे एक काहीतरी मॅसिव्ह आहे आणि आपल्याला ते जमणार नाही असंच वाटत होतं. सो लांबूनच मी ऑब्झर्व करत होते. मग आम्ही जेव्हा युकेला आलो, 13-14 वर्ष पुण्यात राहिलो, त्यानंतर आम्ही आलो युकेला. युकेला आल्यानंतर मजा आली सगळी, कारण मला स्वयंपाकच येत नव्हता. करणार काय, जेवणार काय आता, पण खायला तर आवडतं आपल्याला. पुण्यात असताना कसं होतं की अरे मी आज स्वयंपाकच नाही केला, चल बाहेर जेवायला जाऊ. किंवा पोळ्यावाल्या काकू यायच्या, पोळ्या लाटून द्यायच्या, मी भाजी चिरून घेत होते डोमेस्टिक हेल्प कडनं. फक्त कुकरच्या शिट्ट्या फोडणी देणं आणि लाटणं, म्हणजे पोळ्या रेडी होत्या ऍक्च्युली. सो स्वयंपाक तिथेही नाही केला. पण मग युके मध्ये जेव्हा आल्यानंतर भूक लागते बाबा म्हटल्यावर करणार काय आता, तर रुचिरा पुस्तक मला सापडलं. तिथून तो प्रवास सुरू झाला. रुचिरा पुस्तक सापडल्यानंतर हे लक्षात आलं की आपण ह्यातलं आपण स्वयंपाक करायला लागू. जरा कुकर कसा लावायचा इथपासून होते खरं तर गंमत यायची, कारण भात असं पूर्ण व्यवस्थित शिजेल असंही नव्हतं, डाळ सुद्धा नीट शिजत नव्हती. येस, टू बी फेअर मला आता गंमत वाटते की त्या काळात मला इतकं अजिबात काहीही येत नव्हतं आणि आज डोळे झाकून मला मी म्हणू शकते येस स्वयंपाक चांगला करू शकते, नक्कीच व्यवस्थित बनवू शकते. सो रुचिरा पुस्तक मिळाल्यानंतर तिथून हळूहळू पुस्तक चाळायला सुरुवात झाली. बेसिक्स पासून अगदी त्याचे कुकिंग नुआन्सेस शिकण्यापासून टू इन डेप्थ त्या पुस्तकामध्ये मांडे बनवणं, सुतर फेणी बनवणं, हे चॅलेंजेस एक्सेप्ट केले. तर चॅलेंजेस का एक्सेप्ट केले, तर मी त्या काळात स्पेशल नीड स्कूलमध्ये जॉब सुरू केला. तिथे आल्यानंतर फार्मसीमध्ये मी एक्सप्लोअर नाही केलं स्वतःला. तिथे आय डिंट कमिट माय सेल्फ बिकॉज माय हजबंड राजेश वॉज ट्रॅव्हलिंग अ लॉट, टर्न आउट माय सन वॉज व्हेरी यंग इन स्कूल गोईंग एज. सो आय डिंट वॉन्ट टू मेक हिम फील की बाबा पण घरी नाही आहेत, आई पण घरी नाही आहेत आणि वी कम टू अ कम्प्लिटली डिफरंट झोन. तर मग मी म्हटलं ऍटलीस्ट अंटिल ही इज गेटिंग अकोमोडेटेड इन टू स्कूल अँड एव्हरीथिंग, लेट मी जस्ट एक्सप्लोर समवेअर एल्स. सो आय स्टार्टेड वर्किंग इन अ स्पेशल नीड स्कूल. इट वॉज अ व्हेरी चॅलेंजिंग एक्सपिरियन्स वर्किंग इन दॅट सेक्टर. तर घरी आल्यानंतर जरा डाऊन फील करायला लागल्या. इट वॉज व्हेरी स्ट्रेसफुल. मग त्यावेळेला रुचिरा पुस्तकातनं जेव्हा आपण काहीतरी नवीन पदार्थ बनवतो म्हणलं तर एक मोटिवेशन येऊन होतं. तर आय थॉट वाय नॉट जस्ट कीप इट गोईंग, म्हणजे काम करायचं, संध्याकाळी घरी यायचं, नवीन पदार्थ बनवायचा, चुकलं तर ठीक आहे, त्याचं चान्स ऑफ इम्प्रूव्हिंग. सो ते तसं करत करत रुचिरातले पुस्तकातली मी सगळं एक्सप्लोअर करायला लागले. आणि त्याच दरम्यान बेक ऑफ, ब्रिटिश बेक ऑफ मध्ये अनालिस गिगिन्स म्हणून एक बेकर आली होती आणि ती मेरी बेरीच्या पुस्तकातनं सगळे तिचे बेकिंग प्रॉडक्ट्स केलेले हे लक्षात आलं माझ्या. म्हटलं अरे दिस इज सच अ गुड आयडिया, जसं मी करते तेच आहे बेसिकली. पण शी हॅज ऍक्च्युली वर्क थ्रू द होल बुक, कुक थ्रू द होल बुक, बेक थ्रू द होल बुक. सो लेट मी ट्राय दॅट. मग बघितलं रुचिरातले सगळे पदार्थ कुठले कुठले. रुचिरा इज अ ब्युटिफुल कॉम्बिनेशन. इट्स जस्ट नॉट लिमिटेड टू मराठी पदार्थ, त्यात गुजराती पदार्थ पण मेन्शन केलेले आहेत, पंजाबी पण मेन्शन केलेले आहेत, बंगाली पदार्थ पण मेन्शन केलेले आहेत. सो ती मजा यायला लागली. रिजनल क्विझिन्स पण त्याच्यात मेन्शन केले. आणि मग तिथे माझा कॉन्फिडन्स वाढला. सुटले बऱ्याचदा, पदार्थ बनवताना रिसोर्सेस कुठनं मिळवायचे ते सगळं एक्सप्लोअर करायला लागले. महाराष्ट्रातनं मागवायचे, गुजरातमधनं मागवायचे, परत मग भारतात गेल्यानंतर बाजारात जाऊन मंडईत जाऊन मसाले कुठे मिळतात, आई मावशी काकू सगळ्यांना विचारून की हे तुम्ही करत होतात ना मला पुन्हा करून दाखवा, म्हणजे मी तिकडे गेल्यानंतर करेन. सो एक्सप्लोरेशन जस्ट नॉट लिमिट टू माय सेल्फ, पण तिथं मग नेटवर्किंग सुरू झालं फॅमिली बरोबर. फूड ऑल्सो कनेक्टेड विथ आवर फॅमिली मेंबर्स. ते कनेक्शन माझ्या फॅमिली मेंबर्स नाही, फ्रेंड्स नाही, ते इतर लोकांबरोबर. मग हळूहळू ते एक्सपांड होत गेलं.
आणि हे रुचिरा पुस्तक म्हणजे भरपूर मोठं आहे, दोन भागात आहे मला माहिती थोडं. आणि त्यातल्या प्रत्येक रेसिपी करून पाहिली म्हणजे
नॉट ते गुजराती आणि पंजाबी आणि बंगाली ते रेग्युलरली केलेच जात होते, पण आय स्टुक टू ओनली मराठी रेसिपीज. कारण मला त्यातला म्हणजे मला असं वाटत होतं की मला स्वयंपाक येत नाही अँड आय बिलॉंग टू महाराष्ट्र, मी महाराष्ट्राची आहे, निधन मला मराठी रेसिपीज तर करता यायला हवेत. आय फेल्ट रिअली एम्बॅरस की मला जमत नाही, अँड हेन्स आय स्टार्टेड एक्सप्लोरिंग दॅट.
एक कसं
एक्झॅक्टली जुलियन जुलिया
जुलियन जुलिया पूर्ण
ही मूवी होती. आय थिंक 10-12 वर्षापूर्वी आली ही. तर याच्यात म्हणजे सिमिलर थीम होती की आय थिंक ती एक जुली असते, ती जुली की जुली मी आता कन्फ्यूज होतो, पण त्यातली एक जी असते ती तिचा नवरा अँबॅसेडर असतो, राजदूत असतो दुसऱ्या देशात, आणि ती तिथे जाऊन तिला करायला काहीच नसतं. त्यामुळे ती जुलिया नावाची एक फेमस शेफ असते, तिचं जे कुकबुक असतं त्यातल्या सगळ्या रेसिपीज करते ती. सो इट साऊंड व्हेरी सिमिलर.
मेरिल स्ट्रीप आणि जुलिया चाइल्ड
वन ऑफ माय फेवरेट मूवीज एज वेल. ते मला मी इतकी अनइनिशिएटेड होते फूड वर्ल्ड मध्ये की मला फिल्म्स बद्दल काय इतर पुस्तकांबद्दल पण माहिती नव्हतं. पण मी म्हणलं ना हळूहळू ती एक पायरी होती, मी म्हणेन की मी SCN स्कूलमध्ये जायला लागले टू जस्ट डिस्ट्रॅक्ट माय माइंड. कुकिंग सुरू झालं आणि ते चांगल्या अर्थाने सुरू झालं आणि त्यानंतर ते सुरू झालं. जुलियन जुलिया बद्दल मला एका रिपोर्टरनी कळलं, म्हणजे फोन केला त्याने मुंबईहून, आणि त्यानंतर त्यांनी सांगितलं की युअर एक्सप्लोरेशन सीम्स सो मच सिमिलर टू जुलियन जुलिया. मग म्हणलं अरे काय आपण बघूयात जरा. मग त्याच संध्याकाळी मी आणि राजेश मग ते जुलियन जुलिया फिल्म शोधून काढून आम्ही ती फिल्म पाहिली आणि ती इतकी मजा वाटली की अरे वी आर ऍक्च्युली डुईंग द सेम थिंग. तेव्हा मला लक्षात आलं की जुलिया चाइल्ड, देन आय स्टार्टेड फाइंडिंग आउट अबाउट रिटन बुक्स. पुस्तकं पण शोधून काढली. आता माझ्या समोर इतकी पुस्तक आहेत, आय विश आय कॅन शो इट टू यू. तुम्हाला लोकांना दाखवू शकले असते तर मजा वाटली असती अजून
खूप.
मला एक प्रश्न विचारायचा आहे, जे म्हणजे तुम्ही सांगत होते उसाच्या रसाचं पिठलं काय प्रकार
आहे?
येस, ऍक्च्युली काय झालं, मी आम्ही कोल्हापूरला जेव्हा मूव झालो त्यावेळी आई बाबा थांबले आणि मी पुण्याला शिकायला गेले. आणि एका सुट्टीच्या वेळेला मी घरी पोहोचल्यानंतर आई म्हणाली ये बस. बिल्डिंग मधल्या सगळ्या ज्या लेडीज होत्या, काकू वगैरे ज्या होत्या, त्या सगळ्या आपापल्या पॉटला जसं करतो ना आपण तसं घेऊन आलेल्या होत्या. आणि एका काकूंनी तिथे पिठलं आणलं होतं. बरं, पिठलं म्हणल्यानंतर मला जस्ट वाटलं होतं की आपलं नेहमीचं जे असतं पाण्यामध्ये शिजवलेलं डाळीचं पीठ आणि त्यात कांदा लसूण हे सगळं असेल, जरा गोडसर चव लागली आहे. म्हणून मग विचारलं अरे गोड ही गोड चव कुठनं आली, कशी आहे ती, गुळ वगैरे घातलाय का? तर त्या काकू म्हणाल्या अगं आत्ताच ऊस. आणि तिथे ऍक्च्युली शालिनी पॅलेसच्या मागे ही जी सोसायटी होती मागेच
ऊसाची
शेती आहे. आणि ते हार्वेस्टिंग झाल्यानंतर तिथली मंडळी ऊस रस आणि इतर ज्या गोष्टी गुळ असेल जसं जसं ते करत असतील ना ते त्या सोसायटीच्या लोकांना आणून देत होते. आणि ऊसाचा रस भरपूर प्यालो होतो आम्ही तिथे त्यावेळेला. मग भरपूर आहे म्हणल्यानंतर काकूंनी ऊसाचा रस वापरला होता पिठलं बनवायला, त्यामुळे ती एक वेगळी चव, युनिक चव आली होती. असं नाही की इट फेल्ट व्हेरी वियर्ड, बट यू कुड ऍक्च्युली फील म्हणजे टेस्ट की जरास गोड चव, जराशी गोड चव आलेली आहे. आणि ती इतकी छान वाटते त्या ह्याच्यामध्ये, म्हणजे ऑपोजिट पेअरिंग म्हणतो ना आपण जेव्हा वेन यू एक्सप्लोअर फूड यू नो देर आर सो मेनी काइंड ऑफ पेअरिंग. ऑपोजिट पेअरिंग तिथे मला पहिल्यांदा अनुभवत आला.
कारण कोल्हापूर म्हणजे तांबडा रस्सा पांढरा रस्साच्या पुढे आम्हाला ओळख करून दिलीच नाही कोणी आजपर्यंत. ओके,
पण हा कॉमन पदार्थ आहे का, म्हणजे सगळीकडे मिळतो का कोल्हापूरमध्ये का असं असं काही नाही?
नाही, मला असं इतका असा अनुभव नाही आलेला, पण फक्त त्या काकूंनी बनवला होता आणि त्या म्हणायचे की मी नेहमीच बनवते, कारण ह्यावेळी आता ह्या सीझन मध्ये जेव्हा ऊसाचा रस आम्हाला प्रोव्हाइड करतात ही लोक किंवा ऊस देतात, तेव्हा इतकं करणार काय. आणि आपल्याकडे बघितलं ना तर रिजन, प्रत्येक रिजनल क्युझिन मध्ये हार्वेस्ट ज्या गोष्टी होतात त्यावेळेला जर एक्सेस असेल ना, त्याचा वापर कुठल्या तरी युनिक गोष्टीत केला जातो. हे असं जेव्हा रिजनल क्युझिन आपण एक्सप्लोर करतो तेव्हा लक्षात येतं की अरे ओके, सो दिस काइंड ऑफ रिसोर्स कॅन ऑल्सो बी यूज जस्ट नॉट इन सेवरी प्रिपरेशन बट ऑल्सो इन, सॉरी नॉट इन स्वीट प्रिपरेशन बट ऑल्सो इन सेवरी प्रिपरेशन.
म्हणजे ऍक्च्युली काय म्हणतात, जिथे जे पिकतं ते त्याचा परिणाम खूप होतो तिथल्या रेसिपीवरती, आणि त्या रेसिपी कदाचित तिथल्या तिथल्या मध्येच राहतात, ते बाहेर येत नाहीत बऱ्याच. तुम्ही त्या भागामध्ये प्रवास करून तिथे राहिला असाल, तिथल्या लोकांच्या बरोबर जर भेटला बोलला तर तुम्हाला त्या जास्ती कळतात.
जास्ती कळतात, करेक्ट. आणि अगेन प्रत्येक एरियामधले पण त्या त्या एरियामधले पण फॅमिलीजवर डिपेंडंट आहे की कोण कसं काय बनवतो. आता साधी शेंगदाण्याची चटणी जरी म्हटलं तरी आपण व्हेरिएशन्स पण अनुभवू शकतो, किंवा भाज्यांमध्ये पण प्रकार असू शकतात. तर तसे वेगवेगळे इन्ग्रेडियंट्स घालून वेगवेगळ्या फॅमिलीज मध्ये बनवले जातात. सो एक्सप्लोरेशन करायचं असलं ना तर इट इज जस्ट नॉट लिमिटेड टू वन रिजन, यू विल हॅव टू विजिट गल्लोन गल्ली. आपण प्रवास केला ना तरच आपल्याला लक्षात येईल की किती प्रकारे आपण जेवू शकतो.
मला ऍक्च्युली याविषयीच एक विचारायचं होतं की मगाशी तुम्ही सांगताना की एकूण प्रवास तुमचा बराच आहे की कलकत्ता कोल्हापूर पुणे आणि युके, पण खरी जेवायला बनवायची सुरुवात झाली जी इथे युके मध्ये येऊन आणि रुचिराच्या पुस्तकात वगैरे. तर असं असताना बऱ्याचदा की आपण जेव्हा काहीतरी काहीतरी बनवायला सुरू करतो तेव्हा असं असतं की हा तुमच्या हाताची चव तुमच्या आईसारखी आहे वगैरे. सो फॉर एक्झाम्पल मी पण जेव्हा भारताबाहेर जायला लागलो तेव्हापासून मग काहीतरी बनवायला लागलो वगैरे काहीतरी, त्यामुळे असं नाही म्हणू शकत मी की माझ्या हाताची चव की आईकडनं शिकलो वगैरे काय, की मी किंबहुना आईकडून नाही शिकलो. कारण की फॉर टू रिझन्स, कारण की घरी असताना आई कधी बनवू द्यायची नाही, आणि दुसरं म्हणजे हे असंच कुठेतरी ऑनलाईन बघून पुस्तकं वाचून वगैरे केलं. तुमच्या बाबतीत कसं झालंय आता हे की तुमची, कारण तुम्ही आधी बनवायला शिकल्यानंतर तुम्ही नातेवाईकांच्याकडे जाऊन हे केलं असेल की हा आता मला सांगा तुम्ही कसं करता. सो कधी असा कधी अनुभव येतो की अरे तुमच्या हातची चव तुमच्या आईपेक्षा वेगळी आहे, किंवा हाऊ इज दॅट नाऊ?
खूप छान विषय अगदी छेडला आता. चव, कुणाच्या हाताची चव, आय एम नॉट शुअर तुम्हाला लोकांना सोनमॅप टर्म माहिती आहे का? हा कोरियन टर्म आहे आणि त्याच लिटरल मिनिंग इज कुणाच्या हाताची चव.
सोनमॅट,
येस, SONMAT. तर फूड एक्सप्लोरेशनच्या वेळेस, म्हणजे काही 2-3 वर्षापूर्वीच मला ह्या शब्दाबद्दल कळलेलं आहे की कोरियन भाषेत सोनमॅट आहे आणि कोरियन क्युझिन मध्ये इट मेक्स अ व्हेरी इम्पॉर्टंट, इट हॅज अ व्हेरी इम्पॉर्टंट प्लेस. आपल्याकडे आपण म्हणतो ना की आईच्या हाताची चव वेगळीच, मावशीची ही भाजी छान, आत्याची ह्याची फोडणी छानच जमते आत्याला, तर प्रत्येकीच्या हाताला एक वेगळी चव असते आणि ती रिपीट करता येत नाही. अजून मला नाही वाटत कोणी असं रिपीट करू शकला असेल की मला माझ्या आईसारखं किंवा माझ्या आई छान जमतं. आय डाऊट एनीवन हॅज डन इट. तर त्याविषयी मला एक गंमत वाटली म्हणून मी ते एक्सप्लोअर करायला गेले. तर लक्षात आलं वाचन केल्यानंतर, ऑब्विसली मला असं स्वतःहून काही उमगलं वगैरे नाहीये, ते वाचन केल्यानंतर लक्षात आलं की एव्हरी पर्सन हॅज सर्टन बॅक्टेरिया इन द हँड्स. तर ते आपण जेव्हा एखादा पदार्थ बनवत असतो त्यावेळेला दॅट गुड बॅक्टेरिया ऑब्विसली इवन इफ यू वॉश युअर हँड्स इट स्टील रिमेन. सो इट ऍक्च्युली मेक्स युअर फूड टेस्ट इन अ युनिक वे, इन अ डिफरंट वे, and hence your food tastes different. Like if I prepare something, it may taste similar but very different from what my mom makes. Aayi jasa banate tasa ajibat chala similar asel, aaji banel tasa similar. Even if you follow the same regime, ingredients states method teach आणि सांगितले तेवढ्या वेळापर्यंतच आपण ते त्याचं जे काय करायचं, स्टीमिंग असेल, कुकिंग असेल, जसं तसं केलं तरी येस यू विल गेट टू सर्टन एक्सटेंट इन टर्म्स ऑफ टेस्ट बट दॅट युनिक टेस्ट इज ऍडेड बाय सर्टन पर्सन आणि त्याबरोबर प्रेम येतच स्वयंपाक करताना आपल्या मनात काय चाललंय काय नो दोज थॉट प्रोसेस इज कम इन टू इट तर अन्न शिजवताना त्या प्रकारे आपण शिजवू शकतो पण ती चव जी असते ती डेव्हलप करण्यासाठी आपापले स्वतःचे जे थॉट्स आहेत शिवाय आपले बॅक्टेरिया जे आहेत ते मॅटर अ लॉट पण येस कम्फर्ट फूड म्हटल्यानंतर ती चव आठवते आईनी बनवलेले आजीनी बनवलेले आपल्या सगळ्या ज्या स्ट्रॉंग मेट्रियार्क्स आहेत फॅमिलीमधल्या त्या प्रत्येकीची चव निरनिराळी आहे आणि ती खूप आपल्या कलेक्टिव्ह मेमरी मास्क मध्ये असते लहानपणापासून असतेच इव्हन दो आय वॉज नॉट इन द किचन मी काही फार किचन मध्ये नव्हते आज यू गाईज नो आय ना पण आपण जे काय जेवतो साधारण भात असो मेथकूट तूप भात मला अतिशय आवडीचा आहे तर ते लहान आणि मेथकूट सुद्धा त्यात माझ्या मावशीच्या हातचं मेथकूट आणि आजीच्या हातचं मेथकूट दोन्ही युनिक चवी असायच्या तरीही लक्षात यायचं म्हणजे खाल्ल्यावर पटकन लक्षात यायचं हे आजीने पाठवलेलं मेथकूट आहे का अरे नंदू मावशीनी आज बनवलं म्हणजे मी बनवलेलं असेल तर मग ह्याच्यात हिंग नसणार आहे कारण तिच्या फॅमिलीमध्ये ते खास काही फार हिंग आवडत नव्हतं त्यांना मेथकुटात टाकलेला वगैरे सो येस
प्रत्येकाच्या रेसिपी प्रत्येकाचे इन्ग्रेडियंट्स वेगळे वेगळे असतात मी इनफॅक्ट ना एकदा मी इटली मध्ये आम्ही गेलो होतो फिरायला आणि तिथे ते घराघरामध्ये चीज बनवतात तिकडे पण तिथे पण प्रत्येक गावागावामधून तुम्ही या गावातून त्या गावात गेला तर प्रत्येकाची पद्धत वेगळी प्रत्येकाची आणि त्याच्यामध्ये केवढे त्याच्यामध्ये फॅक्टर्स असतात म्हणजे लाईक राईट फ्रॉम तुम्ही कुठल्या गाईचं दूध घेतलंय वगैरे कधी घेतलेलं आहे आणि मग आमच्या घरची पद्धत आणि ते आणि तुम्ही जिथे जा ज्या गावात जा म्हणजे एस्पेशली गावामध्ये हेच तुम्हाला ते मिलान वगैरे अशा मोठ्या शहरात नाही दिसणार पण गावामध्ये असेल तर त्यांची पद्धत असते कुणी आलं गावामध्ये की जर आमच्या घरी आमच्या घरचं हे आमच्या घरचं चीज खाऊन बघा इनफॅक्ट ग्रीस मध्ये पण आहे असं हे बरंच पण प्रत्येकाची पद्धत वेगळी प्रत्येकाची आणि हाताची चव वेगळी हा मला आता आता कळलेला हा नवीन विषय आहे
असं म्हणतात का क्या बढिया चीज आहे म्हणून तिथे ओके हा पण चवीवरून आता म्हणजे दोन गोष्टी मला आठवल्या एक म्हणजे त्याच व्यक्तीची बनवलेली एखादी वस्तू असते पदार्थ असतो तर इन्ग्रेडियंट जे म्हणतो आपण म्हणजे अगदी साधं तुम्ही पालकाची भाजी घ्या एकाच व्यक्तीनी पालकाची भाजी भारतात बनवलेली आहे आणि भारताबाहेर बनवलेली आहे चव सारखी नाही लागणार कारण पाण्याची चव बदलते किंवा त्या पदार्थांची पण चव देशानुसार बदलते तर तो एक मला प्रकार खूप जाणवलेला कारण इथं आल्यानंतर माझे बाबा जेव्हा यायचे युके मध्ये कधी तर म्हणायचे हे सगळं मिळतं तुमच्याकडे पण तशी चव नाही तर ते डेफिनेटली आहे दुसरं मला एक म्हणजे थोडा साईड टॉपिक आहे हा की आपल्याला बेसिक चवी ज्या माहिती आहेत गोड आंबट खारट कडू वगैरे तर मला काही वर्षांपूर्वी इथं मला नवीन चवीचं नाव कळालं म्हणजे उमामी म्हणतात त्याला इंग्लिशमध्ये मला उमामी तोपर्यंत शब्द माहितीच नव्हता आणि मग मी शोधला तर तो माझ्या मते 2013 ऑक्सफर्ड डिक्शनरीत तो नवीन शब्द आला आता उमामी मला जे काही कळालंय त्यावरून मी थोडक्यात त्याचं मराठी भाषांतर खमंग असं केलंय कारण मला ते नक्की सांगता येत नाही ते खारट नाहीये पण ते कारण खारट चव वेगळीच उमामी म्हणजे थोडं खमंगपणाकडे येईल असं मला वाटतं पण तो साईड टॉपिक होता बट अशी चव जी आहे ती नवीन नवीन चव पण शोध लागतो लोकांना
लगेच आता ऑनलाइन बघले ते म्हणतात मोनोसोडियम ग्लूटामेट
साऊथ एशियन कुकिंग मध्ये चायनीज कुकिंग मध्ये किंवा कोरियन कुकिंग मध्ये हा शब्द आपल्याला आढळेल तू आता खमंग म्हणलास ना सागर त्याच्यावरून मला माझी गंमत ती आठवते पाटपाणी लिखाणाची बर मला माझं शिक्षण मराठीतून झालेलं नाहीये पण मी मराठी बोलू शकते कन्व्हर्सेशन पुरता तरी मराठी व्यवस्थित बोलता येते तर पाटपाणी लिहिताना खमंग ट्रान्सलेशन कसं करणार आता आपले कितीतरी असे शब्द आहेत की ज्याला प्रॉपर ट्रान्सलेशन मिळत नाहीये मला अजूनही नाही बोलत असताना किंवा माझ्या कलिग्सना मी सांगत असते की आता थालीपीठ नेला असेल एखाद दिवशी डब्यात, बरं डबा पण मी माझा पूर्ण आपला भारतीय जे मराठी पदार्थच नेत असते, मुद्दाम आणि स्टीलच्या डब्यात कप्प्यांचा तसंच नेत असते. त्यामुळे माझ्या लंच टाईमच्या वेळेला माझे फ्रेंड्स येऊन माझ्या कॉलेज येऊन नेमकं बघत असतात की मी आज काय आणलेलं आहे. आणि दरवेळेला वेगळं काहीतरी ब्रेडचे प्रकार म्हटल्यानंतर इतके असतात तुमच्याकडे ब्रेडचे प्रकार असं ते विचारते. तर थालीपीठ खमंग लागतं हे खाऊन बघा असं जर एखाद्याला ते दिलं तर खमंग मला अजिबात एक्सप्लेन करता यायचं नाही. म्हटलं तुम्ही फक्त खा अँड देन यू एक्सपिरियन्स इट. आय वॉन्ट डिफाईन व्हॉट इट इज, इट इज ओनली आफ्टर एक्सपिरियन्सिंग दॅट यू विल नो व्हॉट आय मीन. सो येस, पाठपाणी लिहिताना मला ते ट्रान्सलेशनचा फार प्रॉब्लेम आला होता.
आपण पाठपाणीकडे येणार आहोत कारण तो एक माझा पण जिव्हाळ्याचा विषय आहे मराठवाड्यातलं खाद्यपदार्थ, तर त्याच्याकडे आपण येऊ थोड्या वेळाने. तर हा असा म्हणजे मे बी सावरक्राट कडून मिष्टी दोई कडून तांबड्या रस्त्याकडून किंवा काय म्हणतात त्याला हे पिठलं जे सांगितलं ऊसाच्या रसातलं तिथनं पुणेरी मिसळ पासून ते आता थेट इंग्लंडमध्ये, तर इतका वेगळ्या वेगळ्या पदार्थ आहेत. सो कम्फर्ट फूड प्रत्येक देशाचं वेगळं असतं, राईट? तर ते कसं म्हणजे त्याच्यात काही सिमिलॅरिटीज दिसतात का, म्हणजे हाऊ डू पीपल डिफाईन कम्फर्ट फूड? म्हणजे पटकन करता येण्यासारखं आहे की कशाची तरी आठवण होते म्हणून कम्फर्ट फूड म्हणायचं त्याला, की कसं? सो सिमिलॅरिटीज काय वाटल्या किंवा वेगळं पण काय जाणवलं इतक्या वेगवेगळ्या प्रकारच्या जेवणात?
वेगवेगळ्या प्रकारच्या जेवणांमध्ये कम्फर्ट फूड शोधायला गेलं तर कन्फ्युज होऊन जाऊ. मला वाटतं इंडिव्हिज्युअल कम्फर्ट फूड मॅटर्स ओनली ऑन दी कलेक्टिव्ह मेमरीज अराउंड दॅट फूड. आता बॅक पॉकेट रेसिपीज म्हणजे अगदी सोपे सोपे रेसिपीज जर असतील तर ते एखाद्या बाईला ते पटकन किचनमध्ये जमतं म्हणून ती करत असेल. पण लहानपणापासून आपल्या बरोबर फॅमिली मेंबर्स बरोबर जे असतात त्यांच्याबरोबर आपण जे काही खात आलेलो असतो ते खात असताना आपण त्याच्याबरोबर आजूबाजूला मेमरीज क्रिएट करत असतो, चेरिश करत असतो ॲज वी कॅरी ऑन ग्रोईंग अप. सो if we are able to carry those memories until a certain age and still enjoy that food, I think that is what I feel as comfort food. That is what I will define comfort food as. Samjha apan europe phirala gelo 12 15 divas phirun alo shevti alyananta sadhavaran bhat lavlyanantar aplyala te mast vatta na, mhanje bahar khup explore kela ya ya tikancha pan note kelele restaurants madhe pan jaun alo ki aaj aplyala theke फ्रेंड्स फ्रान्समध्ये हे खाऊन यायचंय, इटलीमध्ये गेलो ते खाऊन यायचंय आणि जर्मनीत गेल्यानंतर हे खाऊन यायचंय. फॉर दॅट मॅटर आपण लंडन सुद्धा, आता आमच्यासाठी ब्रॅकनेल टू लंडन म्हणजे एक दुसरं गावच असतं, लंडनमध्ये गेल्यानंतर कुठे जेवायचं तर मोठमोठ्या रेस्टॉरंट्समध्ये किंवा तिथल्याच रिव्हर साईडला मिळणाऱ्या त्या स्टॉल्समधनं क्रिसमस मार्केटमधनं वगैरे भरपूर काय काय खाऊन आलो. आणि आल्यानंतर थोडीशी भूक आहे, काय करायचं पटकन खिचडी टाकते, मऊ खिचडी मुगाच्या मऊ खिचडी वरून तुपाची धार, दुसरं काय हवंय आपल्याला. दॅट इज व्हॉट इट इज कम्फर्ट फूड. दिस इज कम्फर्ट फूड म्हणजे तुम्ही बाकी सगळं खा बट व्हॉट सॅटिस्फाईड युअर सोल इज द फूड विच यू हॅव बीन इटिंग इन द पास्ट विच हॅज द मेमरीज ऑफ युअर फॅमिली, द मेमरीज ऑफ युअर सराउंडिंग्स. तुमचे छोटे किचन्स असू देत, मोठे किचन्स असू देत, कसंही असू देत, but that comfort being with your family that connects you down to your roots.
I think food is a wholesome experience as what tumhala ki in fact right from apan tatle ingredients choose karnyapasun banavnyamadhe tyacha madhun yenara jo vas ahe ki tyache vegveg rang je ahet apan banavta ani then tumhi ata magash mhanala jasa na ki मला असं होते की कुकिंग इज लाईक अ थेरपी ऑल्सो, की तुम्ही ते बनवताना तुम्ही त्याच्यामध्ये आणि परत ते खाताना सुद्धा की त्या, आणि ऑफकोर्स आता तुम्ही जर टीव्ही किंवा स्क्रीन न बघता खात असाल तर पण हा सगळ्यात जो काय अनुभव आणि त्यानंतर त्याचा त्याची इम्प्रिंट जी तुमच्या मनावरती राहते ती जेव्हा तुम्ही हे सगळ्या या सगळ्या फ्लो मधून जाऊन जेव्हा त्याच्यातून बाहेर येतात तेव्हा आणि प्रत्येक कल्चरमध्ये प्रत्येक संस्कृतीमध्ये प्रत्येक देशाच्या म्हणा किंवा कम्युनिटीच्या म्हणा त्याच्यामध्ये एक या ह्याचा खाद्यपदार्थांचा खूप मोठा वाटा आहे. इनफॅक्ट बऱ्याच साऱ्या मायग्रेशनच्या ज्या स्टोरीज आहेत की लोक अमक्या अमक्या देशातून अमक्या अमक्या देशामध्ये आली वगैरे त्याच्याबरोबर आपल्या इव्हन खाद्य संस्कृती घेऊन आली आणि ती मग इकडच्या इकडे मिसळली. तर मला तसं काहीतरी तुमच्याकडे रेफरन्सेस किंवा तशा गोष्टी तुम्हाला माहिती असेल असतील तर ऐकायला आवडेल की तुम्ही आता इतक्या असता कलकत्ता झालं, कोल्हापूर झालं, पुणे झालं, इंग्लंड युरोप वगैरे असेलच, याच्यामध्ये काही सिमिलॅरिटीज किंवा काही पिक्युलॅरिटीज अशा काही सापडल्या का की याच्यामध्ये हा म्हणजे हा पदार्थ इकडून इकडे आलाय किंवा आपण हे असं बनवतो इकडे हे पण असंच बनवतात बरं का, किंवा असा काही रेफरन्सेस आढळले कधी
किंवा अगदी टोकाचं पण असू शकेल. म्हणजे मी थोडं मध्ये इंटरप्ट करतो पण म्हणजे मला खूप आश्चर्य वाटलं होतं जेव्हा मला कळालं की आपला महाराष्ट्रीयन अनारसा जो आहे तो भारतातल्या फक्त दुसऱ्या एकाच भागात बनतो तो म्हणजे बिहार. आता हे अनारसाचं बिहार आणि महाराष्ट्र कनेक्शन काय मला माहित नाही पण जस्ट जाता जाता एवढं सांगायचं होतं की हे कनेक्शन जे आहेत जेवणाचे कारण लोक मायग्रेट होतात किंवा संस्कृती वाहवत जाते अशी एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी तर त्याचे असे संदर्भ खूप आश्चर्यकारक सापडतात कधी कधी.
हो करेक्ट. आणि सागर साऊथ मध्ये पण अनारसा बनवला जातो बरं का, अगदी म्हणजे ते आपल्या जाळीदार नाही बनवणार पण तो असं ओपेक असतो बनवतात ते. आणि इवन मोदकाचे प्रकार पण साऊथ मध्ये बनवले जातात आणि ते म्हणजे स्टीम्ड असतात. आपल्याकडे कसं की आपल्याकडे इन द सेन्स महाराष्ट्रामध्ये त्याचे प्रकार तणीचे शिवाय उकडीचे असतात आणि मोदकांमध्ये परत सेवरी आमटी पण होते. मोदकांची आमटी पण ती एक्सप्लोअर केलेली आहे ती म्हणजे ऑब्व्हियसली आता हळूहळू लक्षात आलेले की इतके प्रकार. इनफॅक्ट माझ्याकडे एक असा हे पण असं बनवलेलं आहे एक नोट्स बनवले होते मोदकाचे एका टॉकसाठी की मोदकांचे पण प्रकार असू शकतात आणि त्याची इफ यू हॅव टू ट्रेस डाऊन द हिस्ट्री यू कॅन ऍक्च्युली ट्रेस इट डाऊन टू आर बुक्स आर मॅन्युस्क्रिप्ट इज वेल. बट येस कमिंग टू दिस पर्टिक्युलर टॉपिक की सिमिलॅरिटीज किंवा काही आणखी मेजरली असं काही वेगळं सापडलंय की जे अगदी आपल्या पदार्थांसारखं आहे तर अगदी थोडक्यात सांगायचं तर आपण पिठलं बनवतो जे मसाला वगैरे टाकून त्यात पाणी टाकतो डाळीचं पीठ आपण त्यात घालून ते जे बनवतो दॅट इज सपोज टू बी समथिंग व्हेरी सिमिलर टू रू. रू जे फ्रेंच कुकिंग मध्ये असतं आर ओ यू एक्स बनवतो सो दो दॅट इज सिमिलर टू द फ्रेंच सॉसेस हे लक्षात यायला लागलं. हे कधी बरं एक्सप्लोर करताना लक्षात आलं आपल्या बेक ऑफ नाही मिशेल रू ज्या सिरियल्स मध्ये नॉट सिरियल सॉरी कुकिंग बीबीसीच्या एका कुकिंग सिरीज मध्ये आहे आय थिंक मास्टर शेफ मध्ये तिथे लक्षात आलेलं आहे की अरे सो रू प्रिपरेशन इज सिमिलर टू पिठलं. ते तसे जे कुकिंग मेथड्स जे लक्षात यायला लागले ना जेव्हा एक्सप्लोर करताना लक्षात आलं की पदार्थ बनवण्यासाठी मेथड्स पण तितकेच महत्वाचे आहेत तर काही मेथड्सचे पॅरलल्स आपडायला लागले वेगवेगळ्या क्युझिन्स मध्ये इन टर्म्स ऑफ फ्रेंच कुकिंग असो इटालियन क्युझिन जेव्हा बनवतात पास्ता आता आला आपल्याकडे आपण पास्ता बाकी हर्रास खातात आपल्याकडे पण आहेत ना हँड रोल पास्ता शेवया आहेत येस आणि आपण इवन उन्हाळ्यात कुरडया वगैरे जे करतो ते पण प्रेस्ड आहेत पास्ताच प्रकारे डिहायड्रेट करतो. गव्हले असतात खिरी म्हणतो आपण बनवतो त्याचे इतके प्रकार आहेत आपल्याकडे. सो हँड रोल पास्तास इटालियन पास्तास शिवाय आणखीन बेकिंग
वरणफळ जे म्हणतो ते पण मला पास्ताचाच प्रकार
कुठला
वेगळ्या वरणफळ आम्ही तरी वरणफळ म्हणतो त्याला काहीतरी डाल ढोकळी
पण गुजरातीमध्ये
शेंगोळे डाळ
शेंगोळे बरोबर
स्पेशली प्रिपेअर्ड पास्ता आपल्याकडे कधी कायमच आपण बनवतो. देन ड्राईड पास्ता पण आपण उन्हाळ्यात आपले वाळवणं जेव्हा करत असतो ते बनवले जातात. सो दीज आर द सिमिलॅरिटीज देअर दॅट वी
कारण हे कसं की शेवटी मॅक्रोन्युट्रिएंट्स जे आहेत कार्बोहायड्रेट्स प्रोटीन फॅट्स वगैरे ते जगभर तेच खाल्ले जातात तेच वापरले जातात फक्त प्रत्येकाने आपापली पद्धत शोधून काढलेली आहे वेगवेगळी.
उमामी जे म्हणत होतास ना त्याच्यावर पण मी मध्ये डॉक्युमेंटरी बघितली होती की त्याच्यात ते म्हणजे बऱ्याच ठिकाणी तो रेफरन्स आलाय, म्हणजे अगदी टॉप शेफ पासून ते न्यूरो सायंटिस्ट पर्यंत सगळ्यांनी काइंड ऑफ की तो एक फॉर्म्युला आहे की आपल्याला गोष्टी का आवडतात, की त्याच्यामध्ये सॉल्ट असेल, फॅट असेल, ऍसिड असेल आणि हिट असं याचं कॉम्बिनेशन असेल ना, तर आपल्याला त्या गोष्टी आवडतात, मग ते आपण त्या खात राहतो. मग ते सगळं अगदी म्हणजे न्यूरो सायन्स पर्यंत ते कनेक्टेड आहे की हाऊ दॅट ट्रिगर सर्टन न्यूरॉन्स आणि हे, तर त्याच्यात आय थिंक तो उमामी पण त्यातला होतं की हे जर कॉम्बिनेशन जुळून आलं तर त्यातनं त्या टाईपचा तो पदार्थ बनतो आणि मग तो आपल्याला नॉर्मली आवडतो. म्हणजे आपण ते म्हणतो ना चिप्स खातो आपण किंवा बटाट्याचं हे खातो ते खूप थांबू शकत नाही आपण. हा तर आय थिंक इट्स रिलेटेड टू दॅट,
अडिक्टिव्ह होऊन जातात ते. बरोबर,
अडिक्टिव्ह होतं ते.
मला आणखी एक ऍड करायचं होतं की सिमिलॅरिटीज पदार्थांमधले म्हणतो किंवा जे टेक्निक्स म्हणतो त्यातला एक महत्वाचा भाग, आवडीचा भाग पुन्हा शुगर क्राफ्ट. ओके, जेव्हा मी इथे आले मी विल्टनचा तो केक आईस डेकोरेशन आयसिंगचा कोर्स केला होता, डिप्लोमा केला होता, आणि ते करत असताना वगैरे ते लक्षात आलं की त्याच्यात पावडर शुगर वापरली जाते, गम ट्रागाकांत वापरला जातो, आणि मग ते सगळे मॉडेलिंग वगैरे जे काय करतात त्याचं आयसिंगचं ते सगळं बनवून ते डेकोरेट करतात केक. आणि काही एक दोन तीन वर्षांपूर्वी सुपशास्त्र, मराठी सुपशास्त्र पुस्तक सापडलं होतं, त्याची पीडीएफ सापडली होती मला तेव्हा. तर मी ते जस्ट नोटीस केलं की त्याच्यामध्ये आपल्याकडे बॅक इन 1875 शुगर क्राफ्ट मेन्शन्ड आहे त्या पुस्तकामध्ये, म्हणजे साखरेचे मोदक, साखरेच्या करंज्या, आपला हलवा आपण जो करतो संक्रांतीचा, ते बेसिकली एका कॅटलिस्टवर शुगर सिरप पोर करून ग्रॅज्युअली त्याला हलवून, म्हणजे हळूहळू त्याला आपल्याकडे म्हणजे आज्या वगैरे ज्या करत होत्या त्या म्हणजे हिवाळ्यात, ऑब्विसली डिसेंबर महिना हिवाळ्यात आपल्याकडचा असतो, पहाटे उठून बाहेर शेगडी पेटवून तवा ठेवून, लोखंडी तवा ठेवून त्यावर पितळी भांडं ठेवून तीळ किंवा आणखीन वेगळे कॅटलिस्ट जसं म्हणजे आता ड्रायफ्रुट्स असतील तर ते बारीक बारीक कट केले ठेवून त्यावर साखरेचा पाक टाकून हळूहळू हाताने फिरवून हलवा बनवत होते. ओके, यू फाइंड सिमिलर प्रोसेस ओव्हर हिअर बॅक इन द व्हिक्टोरियन टाइम्स, की ज्यावेळेला त्याला शुगर प्लम म्हणतात, म्हणजे त्याला शुगर प्लम म्हणत होते, म्हणजे व्हिक्टोरियन किड्स साठी क्रिसमसच्या वेळेला गोड पदार्थ म्हणजे आलमंड्सवर शुगर सिरप पोर करून हाताने नाही पण त्यांच्याकडे मोठे वेसल्स असायचे ते मेकॅनिकली फिरणारे वेसल्स आणि त्यावर शुगर सिरप पोर केला जायचा आणि त्याच्यावर शुगर कोट होत होती. इट मे नॉट बी लाईक आपल्या आपलं म्हणजे टिपिकली जसं आपलं रॅगेड असतो एक रफ सरफेस डेव्हलप होतो आपण हलवा बनवतो तेव्हा, तसं नाही पण एक प्युअर कोटिंग, क्लीन कोटिंग. सो शुगर क्राफ्ट तशी एक आयसिंगचा एक प्रकार आपल्याकडे तसेही आपण पाहिलेले, आपण पिठी साखर तूप मिसळून पण कव्हर करतो बऱ्याचदा. आपल्याकडे बेकिंग पण आहे आता बऱ्याचदा, तो अनारसाचा एक रुचिरातला प्रकार एक आहे अनारसा की जो तूप पिठी साखर आणि आय गेस मैदा असेल त्याच्यामध्ये तो मिक्स करून पातळ करून छोटे छोटे बिस्किटासारखे एका ताटात ठेवून म्हणजे कोळसा वरती आणि खाली चुलीवर ठेवून त्याला बेक केला जातो.
अच्छा बरं, ओके okay, आता आपण थोडं रुचिराकडे परत जाऊ. आता कमलाबाई ओगलेंनी रुचिरा लिहिलं पुस्तक, यू फाउंड इट व्हेरी फॅसिनेटिंग, सगळ्या रेसिपीज ट्राय केल्या बट यू सेलिब्रेटेड इट इन अ व्हेरी डिफरंट वे, टू हँड्स, त्याच्याबद्दल कसा अनुभव होता काय त्याबद्दल सांग.
सागर, टू हँड्स बद्दल मी आधी सगळ्यात पहिले सांगते एक कसं आम्ही सुरुवात तशी कशी केली, म्हणजे आणि दिस इज आर बेबी, सेकंड बेबी आर म्हटल्यानंतर मी आणि राजेश त्यात येतो. तर माझे सासू सासरे इकडे आल्यानंतर आमच्या अशाच चर्चा सुरू होत्या की आपल्याकडे कसे वेगवेगळे ट्रेडिशन्स आहेत, तर अन्नदान ह्याविषयी आम्ही बोलत होतो की आपल्या फॅमिलीमध्ये प्रचलित आहे आपण वेगवेगळ्या रीतीने अन्नदान करत असतो, तर इथे ते करण्याची म्हणजे आपल्याकडे ती सोयच नाहीये. ते आले होते तेव्हा त्यांची खूप इच्छा होती, तर मग आम्ही बोलता बोलता असे विषय निघाला की मग ओके इथे आपण अन्नदान वेगळ्या रीतीने करतो, इथे हार्वेस्ट फेस्टिवल्स वगैरे जेव्हा होतात तेव्हा मग फूड कलेक्शन होतं, फूड बँकला ते दिलं जातं, but if you want to do it in the way we've been doing it may not be possible. How about adapting it in a different way? आपण असं करूयात की आपल्या मित्रमंडळींना बोलवूयात आणि सगळ्यांनी मिळून स्वयंपाक करूयात. कम्युनिटी कुकिंग होईल त्याच्यामध्ये. आणि त्याच्यात मग आपण असं करू की निधी गोळा करू. वी मे नॉट वॉन्ट टू से की अगदीच 5 पाऊंड 10 पाऊंड 15 पाऊंड इतके द्या असं नको करायला. आपण एक बॉक्स ठेवून देऊया. निधी गोळा केल्यानंतर अननोन किंवा अनसंग हिरोज जे असतील भारतातले हु आर वर्किंग टुवर्ड्स बेटरमेंट ऑफ द कम्युनिटी वी कॅन पास इट ऑन टू देम. सो ते छान वाटलं, आयडिया छान वाटली. अँड दॅट्स हाऊ टू हँड्स. आणि टू हँड्स नाव सुद्धा असं वाटलं की आपल्याकडे दोन हात असतात, एक स्वतःसाठी आपण वापरूया, दुसरा हात आपण दुसऱ्यांना मदतीला देऊया. सो ती कॉन्सेप्ट तशी डेव्हलप झाली. आणि मग वी थॉट लेट्स जस्ट गो इन टू इन डेप्थ ऑफ इट. फूड बनवणार म्हणजे जेवण बनवणार, पण मग टेस्टच नको बनवायला. आपण लेट्स जस्ट टेक इट ॲज अन अपॉर्च्युनिटी टू लर्न. ह्यातूनही आपण शिकूयात. मग थीम ठरवायला सुरुवात केली. प्रत्येक वर्षी एक वेगळी थीम. पहिल्या वर्षी पिठलं भाकरी, दुसऱ्या वर्षी जेव्हा तुझी भेट झाली सागर त्यावेळेला रुचिरा प्रोजेक्ट कम्प्लीट झाला. आणि मग रुचिरातले सगळे पदार्थ वापरून पूर्ण एक मराठी ताट सगळ्यांना जेवायला तयार केलं होतं. तर ते तसा अनुभव आहे प्रत्येक वर्षीचा. तर प्रत्येक वर्षी आम्ही वेगवेगळे थीम पण ठरवले. म्हणजे एक दिवस एक वर्ष तर लग्नाची पंगतही केली की हॉल वेन्यू वगैरे पण आम्ही भाड्याने घेतला आपण सगळे एकत्र. मला वाटतं सागर तू मिस केला असेल त्यावेळेला.
तो मिस केला मी त्यावेळेस नव्हतो इथे. पण म्हणजे मला सगळ्या इव्हेंट्स इतक्या भन्नाट आवडलेल्या आहेत कारण खूप वेगळा कॉन्सेप्ट होता प्रत्येक वेळेस. तर म्हणजे पूर्ण भरलेलं ताट जे होतं तो एक अनुभव होता. एक मला
वाटतं मी नुसतं ऐकलंच याच्याबद्दल, थर्ड पार्टी नुसतं मला फर्स्ट हँड यायचंय कधीतरी.
त्याबद्दल पण आम्हाला थोडंसं ऐकायचंय, पण त्याआधी थोडासा ब्रेक घेऊ. श्रोते हो, आमच्या यूट्यूब चॅनलला स्पॉटीफाय, गुगल पॉडकास्ट, ॲपल पॉडकास्ट या ठिकाणी तुम्हाला जिथे आवडेल तिथे सबस्क्राईब करा, म्हणजे आम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचण्यास मदत होईल. तुम्हाला पॉज करायचा असेल तरी इथे पॉज करू शकता आणि परत आला की आम्ही इथून पुढे सुरू करू. तर आता या नोटवरती मी परत रिझ्युम करतो. तर आपण कुठे होतो?
करेक्ट करेक्ट. तर येस, त्या पंगत बद्दल बोलत होते. तर भावला भावलीचं लग्न लावलं होतं त्यावेळेला. म्हणजे ऍक्च्युली लग्न लावलं होतं, ती तयारी अशी दाखवली होती. मी इंस्टाग्रामवर स्टोरी शेअर करत होते ना, की त्यांना वाटलं की खरंच घरी लग्न आहे, प्रणवचंच लग्न आहे, माझ्या मुलाचंच लग्न आहे. म्हणलं नाही नाही, भावलीचं लग्न आहे. आणि भावला भावली सगळं सामान राजेशने ते भारतातनं आणलं होतं. म्हणजे आपल्या पत्रावळ्या वगैरे पण आम्ही गोळा केलेल्या होत्या. आणि हा माणूस कॉनराड, मी गंमत सांगते, हा कॉनराड मध्ये तिथे थांबलेला होता आणि पोत्यांनीशी सामान आलेलं होतं. त्यांनी इमॅजिन तेव्हा कॉनराड मध्ये स्कॅनर मधन पोत स्कॅन होत आहे. पण ती गंमतच वेगळी असते, एक्सपिरियन्सच वेगळा असतो की राजेश आता भारतातनं सगळं घेऊन येणार आहे. आणि फेब्रुवारी मार्च या दरम्यान राजेश एखादी ट्रिप व्हायची, टू हँड साठी सगळं सामान यायचं आणि मग ती तयारी सुरू व्हायची आणि सेटअप. तर आपण रुचिराच्या पदार्थांबद्दल बोलत होतो ना, तर ताट आपण जे बनवलं होतं त्यावेळी, तर डावी बाजू, उजवी बाजू, मधली बाजू रुचिराच्या पदार्थात, रुचिरातनं जे बनवलेलं होतं त्यातनं जे शिक्षण मला मिळालं होतं, अभ्यास जो केला होता की हे पदार्थ जे आहेत की त्याचे मायक्रोन्युट्रियंट्स ऑन द लेफ्ट आपल्याला लागणारे जे असतात, आपलं डायट, फुल डायट जो असतो, बॅलन्स डायट, तर त्या ताटामध्येच असतं. डावी बाजू जी असते ती लोणचं, चटणी, मीठ, लिंबू, हे जे सगळे आहेत, पंचामृत असेल, कायरस असेल, हे सगळं आपल्या डाव्या बाजूला येत असतं. तर हे आपल्याला काय असं खूप वाटी वाटी लागतं असं नाहीये. यू जस्ट नीड इट इन व्हेरी स्मॉल अमाउंट, व्हेरी स्मॉल फॉर्म. आणि ते बाजूला असतात लेफ्ट साईडला. राईट साईड इज वेअर यू गेट युअर व्हेजिटेबल्स, युअर प्रोटीन सोर्स. तर ते राईटला तिथे पल्सेस येणार, तिथे डाळी आमटी वगैरे किंवा कढी असेल ती उजवी असेल, पातळ भाजी, इतर कोरडी भाजी जी असेल ती. मधल्या बाजूस आपल्या भाताचा प्रकार, मोद असते, साधं वरण असेल, मसाले भात असेल, पोळ्या असतील, पुऱ्या असतील, गोडाचा पदार्थ असेल. तर त्यावेळेला श्रीखंड बनवलं होतं, पुऱ्या बनवल्या होत्या आणि भाजी, एक पातळ भाजी आणि बटाट्याची भाजी होती. आणि डावी बाजू तर पूर्ण चटण्यांचे भरपूर प्रकार केले होते की ही चटणी नको तर दुसरी चटणी. गंमत अशी झाली की किचन आणि युजली सेटअप बाहेर असतो, गार्डन मध्ये सेटअप करतो आपण, आणि आजपर्यंत फिंगर्स क्रॉस आजपर्यंत टच वूड आय वुड से अगेन की कधीही पाऊस नाही आला. ब्रिटन म्हटल्यानंतर वेदर इज सो अनप्रेडिक्टेबल आणि इव्हेंट करण्यासाठी आपल्याला दरवेळेस हॉल तर भाड्याने घेण्यात आत नाही. आम्ही असा विचार केला की भाड्यात पैसे घालवण्यापेक्षा आपण ते इथे कलेक्ट करू जे होत आहेत अँड लेट्स जस्ट पास इट ऑन. सो बाहेर गार्डन मध्येच सेटअप होत असतो. आणि गंमत अशी वाटते की येणारे जे आपले मित्रमंडळी आहेत ना त्यांनाही खूप छान वाटतं की फ्रेश एअर आहे बाहेर. घर अगदीच लहान आहे, खूप मोठे घर आहे असं अजिबात नाही आहे, छोटंसंच घर आहे, रूम्स छोटे छोटे आहेत, पण सगळ्यांची मनं एवढी मोठी आहेत की येतात, त्याचा आनंद घेतात, स्वतः करतात आणि सगळं संपल्यानंतर आवरालाही मदत करतात की 4-5 वाजेपर्यंत चहा होतो सगळ्यांचा एकत्र आणि मगच आपापल्या घरी जातात. म्हणजे निघत नाही पाय कोणाचा पण मजा येत असते. तर पुऱ्या करत होतो बरं का आम्ही, कोणीक मळतोय म्हणजे पुऱ्या तळणही सुरू आहे. आणि घराचा सेटअप असं आहे की किचन, युटिलिटी रूम, गार्डन आणि परत तिथूनच आत येण्यासाठी एक छोटीशी रूम आमची डायनिंग रूम आणि परत किचन असं गोल सेंट्रल आहे, सर्क्युलर आहे आय मीन. तर पुऱ्या तळून तळणं चालू होतं. लोक काय करत होते, ताट घेऊन येत होते किचनमध्ये शिरायचे. प्रीती किंवा इतर ज्या बायका असतील तळण करत होते, पुऱ्या लाटत होते, पुऱ्या त्यांच्याकडनं कलेक्ट करून बाहेर जायचे, पुन्हा गोल फिरून आतमध्ये येत होते. तर ती मजा वाटत होती की घरचा जो अनुभव असतो, एव्हरीवन वॉज एन्जॉईंग हॅव्हिंग फूड आणि कुणामध्ये असं काही हे नाही की अरे नको मला एवढंच बास बरं का, काय नाही मजा करत खाणं पिणं चालू होतं त्यावेळेला. तर येस, इट वॉज अ युनिक एक्सपिरियन्स अँड दॅट मेड अस फील सो हॅपी. कारण सगळेच मित्रमंडळी येऊन फक्त म्हणजे आम्ही दोघंच करतोय असं राहिलंच नाही. पहिल्याच वेळेला असं होतं की आम्ही दोघांनी स्वयंपाक केला, पण नंतरच्या वर्षी असं झालं की प्रीती आम्हाला तू सांग आम्ही येतो, आम्ही पण करायला मदत करतो तुला. सो टिल डे पीपल हॅव बीन कमिंग इन आणि कम्युनिटी कुकिंगचा एक वेगळाच अनुभव,
म्हणजे घरचं कार्य असल्यासारखं असतं. आणि मी स्वतः याचा अनुभव घेतलेला आहे बरेचदा, त्याच्यामुळे मला चांगलंच माहितीये. आणि म्हणजे प्रत्येक वर्षीची थीम वेगळी असते. मला एक आठवतं की एक वर्षी शाळेचा डब्बा किंवा शाळेच्या आजूबाजूचं जे वातावरण असतं की बाहेर ते बोराचे लब्जू मिळतात, तुम्हाला माहित असते सगळ्यांना, तिथपासनं सगळं होतं. सो म्हणजे तो नॉस्टाल्जिया जे म्हणतो ना, तर की सगळं अक्षरशः शाळेत गेल्याची फिलिंग आली आणि इतकी धमाल आली त्यावेळेस. सो त्याबद्दल सगळ्यांना ऐकायला आवडेल.
ती थीम बॅक टू स्कूल होती फादर. तर त्यावेळेला आपण लीप फॉरवर्ड म्हणून एक ऑर्गनायझेशन त्यांना आपल्याकडनं मदत केली होती ती. तर ऑब्विसली शाळेशी असोसिएटेड होतं त्यामुळे बॅक टू स्कूल थीम ठेवली ती. गार्डन मध्ये भिंतीवरती फळा होता आणि सगळे म्हणजे सगळ्यांनी नावं लिहिली होती की आपला इंटरवल किती वाजता असणार आहे. कार्यक्रमाची जी आयटनरी होती ती एका स्कूल टाइम टेबल प्रमाणे आखलेली होती त्यावरती. आणि बाहेर एक टेंट मांडलेलं होतं. टेंट मध्ये शाळेच्या बाहेर मिळणारे जे पदार्थ असतात ना आपले, भेळ असेल, ऍक्च्युली केदार देशपांडे आमचा एक जवळचा मित्र आहे, तो भेळ बनवायला उभा राहिला होता आणि त्याच्या टेबलापाशी तर रांग लागली होती ऑन द स्ट्रीट. नंतर ते चिंच कुठून काडीवर मिळायचे बघा, चिंच मसाले वगैरे लावून ते
चौक बोरकूट पण होत मला आठवत,
बोरकूट आणलं होतं. नंतर ऑरेंज गोळ्या आणल्या होत्या, पेप्सिकोला बनवलं होतं. बापरे पेप्सिकोला बनवताना तर धांदळ उडाली होती. रसना आणला होता राजेशनी, रसना भरपूर बनवून ठेवले बॉटल्स मध्ये वगैरे. आणि ते पेप्सिकोलासाठी ते प्लास्टिक लागतं ना कवर जे असते ते, तर ते ऑनलाईन मिळालं आम्हाला. पण आता ते सीलिंग मशीन नंतर त्याला फनलनी ते ओतणं बरोबर तेवढ्या लेवल पर्यंत भरतोय का आपण, सील केल्यानंतर कुठे ते बाहेर येत आहे. गंमत म्हणजे 3-4 वेळा आता आमच्या अंगावरच सांडला. ती नॅक येण्यासाठी थोडा वेळ लागला, पण या 3-4 फॅमिली झाल्या मदतीला. मग आम्ही भरपूर म्हणजे साधारण दरवर्षी आपल्याकडे निदान 100-150 लोक येतात तर तेवढे पेप्सिकोला बनवायला लागले होते. तर ती वेगळीच मजा होती. ऑरेंज संपलाय बाबा, आता काला खट्टाच राहिलाय बाबा, संपलाय. तो जो अनुभव होता ना की भारतामध्ये ह्या चवी होत्या आणि लोक एन्जॉय करतायत. आणि त्याशिवाय जेवणामध्ये साधं जेवण होतं आपल्या वेळेला. निदान मला तरी अनुभव आहे की डब्यात असं वेगवेगळे पदार्थ सँडविचेस वगैरे कधीच नेले नव्हते. जी पोळी असेल तर फोडणीची पोळी, मसाले भात, सॉरी भाताला फोडणी दिलेली. नंतर फॉर द फिलिंग वी मेड आपले हे रोडगे जे असतात ना, दाल बाटी टाईप, ते बनवलं होतं. ऍक्च्युली ते डब्यात नाही नेत आपण, पण ऑब्विसली अपार्ट फ्रॉम ऑल दीज थिंग्स त्यावेळेला दाल बाटी बनवायची. आणि ते बार्बेक्यूवर, सागर मला वाटतं यु आर असाइंड बार्बेक्यूइंग, त्यावेळेला आपण त्यावर भाजत होतो बार्बेक्यूवर आपल्या बट्ट्या. सो येस, ती तशी मजा आली होती.
राईट. आणि हे जेवण बनवणं हे काही नवीन गोष्ट नाहीये. पूर्व काळापासून लोक खात आलेली आहेत, म्हणूनच जगली आहेत ते आणि आज आपण इथं आहोत. पण हे जे पाकशास्त्र आहे ते फार म्हणजे आपल्याकडे लिहायची पद्धत चालू झाली समजा वेद काळापासून, तर तेव्हापासून जे काही पदार्थ होते तर त्याचा एक सगळा धांडोळा घेऊन एक ती इव्हेंट झाली होती एक 2 वर्षापूर्वी माझ्या मते. तर म्हणजे आपली खाद्य संस्कृती ज्याला म्हणतो जी हजारो वर्ष जुनी आहे, तर त्याचा शोध घेत आणि म्हणजे राईट फ्रॉम मला आठवतं कृष दलाल जे आर्किओलॉजिस्ट आहेत ते पण आले होते आणि ही जे बिग फूडी आहे त्याचं बरंच फॅन फॉलोईंग आहे. तर हे सगळं याच्याबद्दल ऐकायला आवडेल, म्हणजे आपलं खाद्य संस्कृती ज्याला म्हणतो हजार वर्षापासून चालू आलं, तर त्यात काय सापडलं जुन्या पुस्तकं बघताना, जुने संदर्भ शोधताना?
आणि मला हे पण विचारायला आवडेल की ही सगळी जुनी पुस्तकं सापडली कुठे, म्हणजे हे आपल्या आपल्या सगळ्या जुन्या खाद्य संस्कृती किंवा या गोष्टी या पुस्तकामध्ये मिळेल आणि मग ते मग पुस्तक शोधणं वगैरे या गोष्टी सगळ्या सापडल्या कुठे?
अरे कसं झालं की इथे आल्यानंतर मी म्हणजे आता रोहितच सांगते की इकडे आल्यानंतर आपल्या रिजनल कुझिनची माहिती घ्यायची असेल तर पुस्तकांशिवाय दुसरं काही नाही. आणि युट्यूबवर वरती जे काय मिळेल ना ते सगळं असं पास्ट ऑन वर्जन आहे, तर ओरिजिनल वर्जन हॅज टू बी इन द बुक्स. म्हणून मग जेव्हा जेव्हा भारताची ट्रिप झाली पुस्तकं कपड्यांपेक्षा पुस्तकं जास्त यायला लागले. आणि पुण्यात आधी गेल्यानंतर दुसऱ्याच आठवड्यात अप्पा बळवंत चौक गाठायचं किंवा ऑलरेडी सांगून ठेवलेलं असायचं की प्लीज मी येईपर्यंत ही पुस्तकं तुम्ही शोधून ठेवा, आईला किंवा मावशीला किंवा बहिणीला असं सांगून ठेवत होते. आणि जुन्या पुस्तकांच्या दुकानांमध्ये जाऊन शोधाशोध करून आणलेले आहेत ह्या पुस्तकं. तर सागर म्हणतो त्या इव्हेंटची माहिती म्हणजे मला वाटतं त्याची थीम होती कुकिंग फ्रॉम द पास्ट, कुकिंग फ्रॉम हिस्ट्री. आणि हे लॉकडाऊनच्या काळात झालं होतं पहिल्या वर्षी 2020 मध्ये. तर त्यावेळी वेळ खूप होता, घरीच होतो सगळेजण आणि तयारीच तर सुरू केली होती. मार्चमध्ये लॉकडाऊन डिक्लेअर झाल्यानंतर कसं करणार आपण, सगळ्यांना बोलवता तर येणार नाहीये. तर असं बघितलं आणि त्या दरम्यान असं झालं की सगळे इव्हेंट्स व्हर्च्युअली व्हायला लागले. सगळे इतके इंस्टाग्रामवरती एवढे लाईव्ह सेशन्स होत होते लोकांचे, जे पर्सनल फेस टू फेस नाही एवढे केले लोकांनी, तेवढे आपण लॉकडाऊनच्या काळात व्हर्च्युअल इव्हेंट्स पाहिलेले आहेत. आणि एव्हरी पर्सन वॉज मेकिंग द बेस्ट ऑफ इट. तर मग आम्ही दोघांनी विचार केला की ठीक आहे, लेट्स जस्ट ट्राय. आय नो वी वोंट मीट आवर डिअर फ्रेंड्स दिस टाइम, आपण फेस टू फेस भेटणार नाही, तर स्वयंपाक एकत्र होणार नाही, पण इंटरॅक्टिव्ह कसं करू शकतो ऑनलाईन. आमच्या दोघांसाठी तर पहिलाच अनुभव होता, म्हणजे स्क्रीनवरती बोलणं मला पण इतकं जमत नाही. जे आता तुम्ही सगळे मित्र छान मला कम्फर्टेबल करता म्हणून मग मी बोलू शकते, बट स्पीकिंग इन फ्रंट ऑफ हंड्रेड्स ऑफ पीपल, नोईंग की आपल्याला एखाद्या गोष्टीचं व्यवस्थित कन्व्हे करता यायला पाहिजे, एक मोठी रिस्पॉन्सिबिलिटी होती ती. पण मजा आली. त्यावेळेला 3 पुस्तकं एक्सप्लोअर केले. पहिलं होतं भोजन कुतूहलम, ते 17th century पुस्तक आहे, रघुनाथ सुरींचं पुस्तक आहे भोजन कुतूहलम. सेकंड बुक वॉज नो सॉरी नलपाक दर्पण पहिलं म्हणजे जस्ट टू गो बॅक नलपाक दर्पण अँड देन भोजन कुतूहलम अँड सुपशास्त्र मराठी सुपशास्त्र सो वी ट्रॅव्हल्ड फ्रॉम दॅट एरा नलपाक दर्पण हे राजा नलानी सांगितलेलं पुस्तक सांगितलेलं का म्हणते कारण इट्स अ कन्व्हर्सेशन बिटवीन बहुक नल हॅड टू बी कन्व्हर्टेड इन टू अ बहुक अ व्हेरी डिफरंट फॉर्म सॉरी अँड ही वॉज अ चॅरिएट फॉर राजा ऋतुपर्ण आणि त्याला एक ही हॅड अ सुपर पॉवर्स गिव्हन बाय फोर गॉड्स टू कुक फूड अँड ही वॉज अ ग्रेट चॅरिएटर एज वेल म्हणजे त्याला घोड्यांविषयी खूप माहिती होती तर ती गोष्ट पपेट्सच्या थ्रू सांगितली होती त्यावेळेला त्या टू हँड्स इव्हेंटच्या वेळेला तर नलपाक दर्पण मधल्या पुस्तकाची ती माहिती ती गोष्ट ती कन्व्हर्सेशन बिटवीन बहुक अँड ऋतुपर्ण ती त्या पुस्तकाविषयीची जी मांडणी आहे फ्रॉम ऑल द शडरस टू ऋतूप्रमाणे जेवण राजाचं आणि हे रॉयल कुकिंग विषयी आहे त्या ह्याच्यामध्ये त्या पुस्तकामध्ये तर राजाला कसं जेवण दिलं जातं कसं बनवलं जातं राजासाठी जेवण ते त्या पुस्तकामध्ये जनरली मांडलेलं आहे अँड देन वी मूव्ह ऑन टू भोजन कुतूहलम 17th सेंचुरी बुक दिस इज अ कॉम्पेंडियम बाय रघुनाथ सुरी तंजोरचे राजा जे होते त्यांच्या बायकोनी म्हणजे दीपांबानी त्यांच्या पॅट्रोनेज खाली त्यांना सांगितलं होतं की प्लीज ट्रान्सलेट दीज संस्कृत बुक्स इन टू प्राकृत कारण संस्कृत सगळ्यांना सहज समजणारी भाषा नाही आहे तर इतरांना समजेल अशा भाषेत तुम्ही ते पुस्तक लिहा म्हणून त्यांनी भोजन कुतूहलम लिहिलं तर त्या पुस्तकामध्ये मला इतके सिमिलॅरिटीज आपल्या आजच्या जेवणाचे दिसले की पोळी का नंतर अनारसा सागर जो तू म्हणतोस ते त्याविषयी लिहिलेलं आहे त्यातले पदार्थ एक्सप्लेन करता आले लोकांना सांगतात की कोणते कोणते सिमिलर आहेत इनफॅक्ट त्याच्यामध्ये एक मराठवाड्यातला पदार्थ आठवतोय एसआर पिठी आपण मराठवाड्यात बनवतो एसआर आमटी माहिती असेल ती तर आय कुड ट्रेस अबाउट एसआर इन दॅट बुक अँड लेटर ऑन आय फाउंड आउट अरे क्षेम कुतूहलम मध्ये पण आहे म्हणजे त्या तोपर्यंत मला माहिती नव्हतं मग क्षेम कुतूहलम अजून एक पुस्तक आहे त्याच्यात लक्षात आलं की त्याविषयी लिहिलेलं आहे आपण एसआर पिठी बद्दल बोलूयात नंतर तर भोजन कुतूहलम विषयी बोललं गेलं नंतर सुपशास्त्र रिजनल कुझिन कडे आलो मग सो वी ट्रॅव्हल फ्रॉम नलपाक दर्पण टू भोजन कुतूहलम टू सुपशास्त्र सुपशास्त्र हे मराठी पुस्तक जुनं आहे इट्स 1875 मध्ये लिहिलेलं आणि
पहिलं मराठी कुकबुक आहे असं म्हणतात
काय नाव त्याचं परत सांगितलं
सुपशास्त्र
सुपशास्त्र
हा तर हे मागच्या एक दोन वर्षात
म्हणतो का आपण तसंच अर्थ आहे का त्याचं
नाही इंग्लिश मध्ये
म्हणजे कुकिंग त्याचं शास्त्र सो ते सखाराम गुप्ते यांचं रामचंद्र सखाराम गुप्ते यांचं पुस्तक आहे आणि इट्स अ युनिक मराठी बुक इफ यू डू नॉट हॅव इट सगळ्यात पहिले जा काही मित्रमंडळींनी मिळून चिन्मय दामले त्याचा प्रिफेस आहे त्याच्यामध्ये लिहिलेलं त्यांनी आणि पानसे म्हणून आहे आणि त्यांचे मित्र यांनी सगळ्यांनी ते पुस्तक रिव्हाइव्ह केलंय रिपब्लिश केलेलं आहे त्याचं तर द बुक इज इन द सेम फॉर्म तसंच आहे फक्त इट इज इन प्रिंट फॉर्म इन अ बेटर वे इन टर्म्स ऑफ कॉन्टेक्स्ट दिलेले आहेत खाली त्याच्या म्हणजे आजच्या काळात त्या पदार्थांविषयी किंवा त्या रेसिपीबद्दल कोणी वाचत असेल तर त्यातले काही टर्म्स आहेत जे सहज समजणारे नाही आहेत तर ह्या मुलांनी त्या पुस्तकामध्ये ते नोट्स खाली लिहिलेले आहेत की जे आपण समजून घेऊ शकतो की काय आहे त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये काही अलोवेराचा मुरब्बा आहे सो विच इज ऍब्सोल्युटली युनिक माहितीच नव्हतं तो करून बघितला आणि त्याचे सॅम्पल्स ठेवले त्या दिवशी दाखवण्यासाठी राजेशनी मागच्या रूम मध्ये एक छोटासा एक समर हाऊस आहे मागे गार्डन मध्ये तिथे आपल्या जुन्या काळातल्या स्वयंपाकघराची मांडणी केली होती आणि तिथे बसून सांगताना वेगळीच मजा आली होती आणि वी हॅड येस हंड्रेड्स ऑफ पीपल जॉईनिंग ऑनलाईन आम्ही त्यावेळेला फूड सर्व्ह नाही करू शकलो एकत्र येऊन स्वयंपाक नाही करू शकलो बट इंटरॅक्शन सुरू होते लोकांचे त्यावेळेला की अच्छा मग तू हे इकडे कॅमेरा वळव ना मला हे पण बघायचंय सो दॅट वॉज अ व्हेरी युनिक एक्सपिरियन्स व्हर्च्युअल झाला इव्हेंट आम्हाला वाटलं नाही की इट विल ऍक्च्युली बी दॅट हिट. येस, बट वी फेल्ट सो सॅटिस्फाईड की सगळे लोक परत जमा झाले होते, तिथे आले होते ऑनलाईन.
राईट. आणि हे सूपशास्त्र
पुस्तक विचारायचंय. ओके, मी हे जे पुस्तक म्हणजे तुम्ही सांगितले आणि जुन्या, मला एक नवीन प्रश्न पडतो की आधीच्या काळात लोक काय खात होते, म्हणजे आपण आता खातो तेच होतं, कारण बरेचदा आपण ऐकतो आय थिंक टोमॅटो ब्रिटिश लोक घेऊन आले, बटाटा हे पोर्तुगीज लोकांकडनं आला, मिरची पण साऊथ अमेरिकेतनं आली, आणि हे म्हणजे अगदी आपले बेसिक इन्ग्रेडियंट झालेत आपल्या आजच्या जेवणामधले, म्हणजे याच्याशिवाय आपण कल्पनाच करत नाही आपल्या जेवणाची. तर आधीच्या काळी लोक काय खात होते, म्हणजे काय आपले काय की इन्ग्रेडियंट होते आणि काय स्वयंपाक काय असायचं आपल्याकडे, त्यातनं काही या पुस्तकांमध्ये होतं का त्याच्याबद्दलची माहिती?
मला हा प्रश्न मला पण आहे बरं का, मला प्लस वन या प्रश्नासाठी.
याविषयी मला सांगेल असं आवडेल की या पुस्तकांमध्ये जे नलपाक दर्पण मध्ये रॉयल क्युझिन विषयी माहिती आहे. भोजन कुतूहलम मध्ये साधारण एखाद्या मिडल क्लास फॅमिलीमध्ये किंवा जनरली जे बनवले जात असतील ते पदार्थ लिहिलेले आहेत त्याच्यामध्ये. पण रिजनल क्विझिन बद्दल जेव्हा विचार करतो आपण तेव्हा लक्षात येतं की त्या पर्टिक्युलर एरियाच्या लँडस्केप प्रमाणे जे पिकत असेल तेच लोक जेवत होते, त्याचंच भक्षण केलं जात होतं, लोक तेच खात होते. तर लँडस्केप सुद्धा तसं बघितलं ना तर व्हॉट डिफाइन्स अ लँडस्केप, आपल्या ऍक्शन्स प्रमाणे जो तयार होणारा तो एरिया जो असतो ना त्याला लँडस्केप म्हणू शकतो. आणि तिथे जे बनणार आहे त्याप्रमाणे लोक त्याचा इदर करन्सी सारखा वापर करत होते की तिथे जे पिकले त्यांना बार्टर सिस्टम प्रमाणे इतर ठिकाणी शेअर करून मग तिथनं येणारा पदार्थ आपण घ्यायचा आणि मग बनवायचा. सो प्रत्येक रिजन प्रमाणे त्या त्या एरिया प्रमाणे लोक खात होते. लाईक महाराष्ट्राचं जर बघितलं तर मिलेट्स मोस्टली, ज्वारी बाजरी हीच खाल्ली जात होती, भाज्या ज्या पिकत होत्या त्याच खाल्ल्या जात होत्या. आपल्याकडे फॉरेजिंग खूप होत होतं अजूनही, आता ते फॉरेजिंग इज अनादर रेव नाव पीपल, आता ते नव्या प्रकारे त्याला ओळखायला लागले आहेत. फॉरेस्ट पण खूप खात होते. आता इव्हन राजेशच्या आजींविषयी राजेश सांगत असतो की त्या असेच अंगणामध्ये बाहेर मांडी घालून बसलेले असायचे की आता कुठल्या तरी गवतामधनं काहीतरी दिसलं एखादं झाड की अरे ही याची भाजी आहे, चाकवताची भाजी आहे, की ते त्याची पानं गोळा करून आतमध्ये घरी घेऊन जात होते. त्याचा त्याच्यावर संस्कार केला जायचा. संस्कार केला जायचा म्हणजे काही अगदीच काही टॉक्सिन्स असतील तर डिटॉक्सिफाय केलं जायचं आणि मग खाल्लं जात होतं. तर थोडेफार आपण जर बघितलं ना सिमिलॅरिटीज नलपाकदर्पण भोजन कुतूहलमध्ये साधारण आढळतात की आपल्याकडे एनिथिंग दॅट इज ग्रोन पीपल न्यू व्हॉट इज एडिबल अँड व्हॉट इज नॉट एडिबल. दॅट विच वॉज एडिबल वॉज डेफिनेटली युज, समथिंग दॅट वॉज नॉट एडिबल वॉज मेड एडिबल बाय डिटॉक्सिफाईंग इट. त्याच्यावर कुठले तरी संस्कार केले जायचे. म्हणजे फॉर एक्झाम्पल गुंज, तुम्हाला शब्द माहिती असेल युझिंग फॉर
छोटं फळ असते.
करेक्ट करेक्ट. त्याचाही वापर आता नेमकं मला आता आठवत नाहीये, पण
मला एक उदाहरण आठवत आहे. मला एक उदाहरण काहीतरी, मला लसणापासून स्वीट डिश बनवली होती काहीतरी. ओके, तर लसणाची खीर, लसणाची खीर, ओके, हे कसं आलं, कुठून आलं आणि हे याच्यावर संस्कार झालेच असतील.
लसणाची खीर ही नलपाकदर्पण मध्येच आहे ही रेसिपी. तर गंमत वाटली खरंच, म्हणजे खाता कशी आली असेल असं वाटलं होतं, पण जेव्हा करून पाहिली तेव्हा लक्षात आलं ही बदामाच्या खिरीसारखीच लागते ऍक्च्युली. तर काय आहे की लसूण चिरण्यामागे पण एक सायन्स आहे, किंवा लसूण आपण ठेचतो तेव्हा काय होतं, लसूण चिरतो तेव्हा काय होतं, लसणाचे छोटे छोटे बारीक तुकडे केले जातात तेव्हा काय होतं. तर त्या खिरीच्या प्रोसेसमध्ये जर पाहिलं तर लसणाला बारीक ठेचलंय वगैरे असं नाही लिहिलं, त्यांनी जस्ट चॉप लिहिलेलं आहे. ओके, सो वेन यू चॉप त्याच्यातले जे ॲलिसिन्स असतात ते कमी बाहेर पडतात. ओके, पण जेव्हा आपण खूप ठेचतो वगैरे तर ते त्यातले न्यूट्रिएंट्सचे जे काय केमिकल्स असतील ते जास्त केमिकल फॉर्ममधले जे असतात ते बाहेर जास्ती पडतात, त्याचा वास येतो, उग्र वास येतो. सो त्या प्रोसेसमध्ये लिहिले की चॉप इट, बारीक चिरा त्याला आणि नंतर पाण्यामध्ये उकळा आणि पाणी डिस्कार्ड करून टाका. तसे दोनदा करायला सांगितलंय त्यांनी. आणि त्यानंतर डिस्कार्ड केल्यानंतर ऑब्व्हियसली जे काय असेल त्यातला जो पंजंट फॉर्म असेल, वास येणारा फॉर्म जो असेल तो सगळा निघून जातो. अँड देन आफ्टर इट इज यूज ऍज एनी अदर इनग्रेडियंट लाईक तांदूळ असो किंवा बदाम असो, त्याच्या खिरीप्रमाणे त्याला त्याचा वापर केला जातो. त्या लसणाचा लसणाची खीर तशी ती सांगितलेली आहे. आणि कॉमन फूड्स मध्ये जर म्हटलं काय खाल्लं पिल्लं जात असेल तर द मोस्ट कॉमन थिंग दॅट यू विल सी इफ यू ट्राय अँड लुक इन टू पेज, लोकांची नेहमीच्या जेवणाची पद्धत जी होती त्यात भाकरी भाजी आणि पेज खूपशा रिजनल क्युझिन्समध्ये आढळेल की पेज कॉमन आहे. आणि पेज पूर्वीपासूनच आहे, म्हणजे इव्हन नलपाकदर्पण मध्ये पण राजशाल्यानुष म्हणून लिहिलेलं आहे विच इज सिमिलर टू अ पेज अँड दॅट हॅज ट्रॅव्हल्ड फ्रॉम आवर आयुर्वेदा. ऍक्च्युली आयुर्वेदामध्ये पेज बनवण्याचे वेगवेगळे प्रकार पण सांगितले आहेत की पाणी त्याचं किती कमी करायचं, म्हणजे अगदीच पातळ ठेवण्यापासून रिड्युसिंग इट डाऊन टू अ क्वार्टर आणि वन थर्ड वगैरे असं सगळं लिहिलेलं आहे त्याच्यामध्ये. आणि आज आपण पेज करून पितोच ना, तसे वरण असल्यानंतर पेज दिलीच जाते. इट्स अ मोस्ट हायड्रेटिंग फॉर्म ऑफ फूड.
हा विषय खरंच खूप इंटरेस्टिंग आहे, कारण की मला पण हा प्रश्न पडायचा की त्याला एक ऍज बेसिक ऍज आता आपण पनीर सगळीकडे वगैरे बघतो, पण एके ठिकाणी असं वाटलं की आपल्यासाठी भारतामध्ये दूध हा प्रकारच इतका होली होता की आता दूध फाडायचं, दूध फाटल्यानंतर मग पनीर वगैरे हे करेल, तर तिथे दॅट इज ऑलवेज अ डिबेटेबल टॉपिक की अरे मग हे पनीरच आपण इट केम फ्रॉम समवेअर एल्स ना, कुठून बाहेरून आलं, किंवा इव्हन गाजर का हलवा आपल्याकडे जो असतो तो की ही रेसिपी आपल्याकडे नव्हतीच म्हणे आधी. तर मला वाटतं की हे समजा असं सगळं असेल तर मी आपण आधी काय खायचो, म्हणजे हे जर लाईक पनीर पण नव्हतं मग दूध पण फाटायचं नाही, आणि मग हे सगळं आता मग पराग म्हणाला जसं हे टोमॅटो वगैरे बाहेरून आला, ते तुमचं आलं वगैरे बाहेरून आलं, म्हटलं खात काय असेल लोक, म्हणजे त्यांच्यामध्ये चव कुठनं असेल, विविधता कुठली असेल की. पण तुम्ही म्हणता ते बरोबर आहे की त्या भागामध्ये जे पिकतंय त्याचे वेगळे वेगळे प्रकार आणि त्याच्यावरती वेगळे वेगळे संस्कार करून त्यातल्या आलेल्या चवी, म्हणजे ह्यातले बऱ्याचशा डिशेस त्या आता लुप्त पण झाल्या असेल ना, त्या नसतील पण आता त्याच्यामध्ये ना की कोणी.
हा बरोबर आहे, काही काही आता सूपशास्त्र वाचल्यानंतर लक्षात येतं की त्याचे काही फॉर्म्स आहेत आता आहेत आपण करतो, पण बरेच विसर पडलेलेच पदार्थ आहेत. पण टू बी फेअर आता लोकांमध्ये एक उत्सुकता निर्माण झाली, अवेअरनेस निर्माण झालेला आहे, तर लोक आता जुने पद्धत जे आहे जुन्या पद्धतीचे जे प्रकार होते सगळे करून बघण्यासाठी आता उत्सुक झाले आहेत. आपल्या सोशल मीडियामुळे तर अजून जास्त त्याला ऑब्व्हियसली फेसबुक असो ट्विटर असो किंवा इंस्टाग्राम असो ते लोक करून बघतायत.
नाही बरोबर आहे.
तुझ्या प्रश्नाचं एक उत्तर माझ्याकडे आहे. भांडारकर ओरिएंटल रिसर्च इन्स्टिट्यूट जे आहे बोरी, त्यांनी युट्यूबवर एक सीरीज चालू केली आता नुकतीच, हे जुन्या काळी काय खायचे पदार्थ कसे आणि कसे बनवायचे वगैरे, त्याच्यावर एक छान सिरीज चालू केली आहे. त्याचे 2-4 भाग मी पाहिलेले आहेत.
करेक्ट करेक्ट. आता खीर झाली एवढ्यात नाही का?
हा बरोबर, एक्झॅक्टली खीर झाली आहे. आणि म्हणजे जसं मोदक आपण बोललो होतो ना, मोदक म्हणजे मोद देणारा म्हणजे आनंद देणारा पदार्थ, म्हणजे गोड पदार्थ छान काहीतरी, तर असं त्यांनी त्याच्या मागची माहिती पण बरीच छान छान सांगितलेली आहे. किंवा जुन्या काळी लाडू वगैरे कसे बनवायचे, लाडू कसे खायचे, कुठल्या प्रकारचे बनवायचे, ते खूप छान डॉक्युमेंटरी वाटत नक्की सिरीज आहे आणि ती चालू आहे सध्या.
येस चालू आहे आता. आणि मला वाटतं पुढची बहुतेक शुद्धावर्तक आहे, शुद्धावर्तक पदार्थ सांगतायत त्या.
मी आता जस्ट बघितलं ते, हा त्यांचा तोच एपिसोड आला त्यांचा 3 दिवसापूर्वी. शुद्धावर्धक पे.
करेक्ट करेक्ट. तर ह्या सगळ्या प्रवासात म्हणजे जसे लसणाची खीर सापडली, कोरफडीचा मुरंबा सापडला, ऊसाच्या रसाचं पिठलं सापडलं, असे म्हणजे अनबिलिव्हेबल पदार्थ अजून काही काय समोर आलेले आहेत आतापर्यंत?
खूप सारे आलेले आहेत. म्हणजे आता एक मला अजून एक पदार्थांमध्ये जर सांगायचं असलं ना, तर एक आपला 2 hands इव्हेंट जो सजेस्ट झाला होता त्यावेळेस लक्षात आलं, म्हणजे पेज येस सर हे सगळे कॅन बी ट्रेस्ड बॅक टू हिस्ट्री हे लक्षात यायला लागलं. मग ती ट्रेसिंग बॅकची जी वाटचाल होती ती फक्त म्हणजे रिजनल क्युझिन पुरतं मी लिमिट नाही केली. आय वेंट इव्हन बॅक टू लुकिंग इन टू आर संहिताज. त्यानंतर निघंटू मध्ये त्याचे काय पॅरल सांगितलेत त्याने. निघंटूचा लाईक थिसॉरस जे असतात ना आपले इंग्लिश मध्ये आपण वापरतो, तर तसं निघंटू निघंटू सर. हां तर बरेच निघंटू असतात, राज निघंटू आहे, भावप्रकाश निघंटू वगैरे असे आहेत. यू विल फाइंड देम ऑनलाईन एज वेल. ई निघंटू जर शोधला ना तर आपल्याला सापडतील ते. तर तेव्हा लक्षात यायला लागलं की हे रिजनल क्युझिन ते आपण जर ट्रेस बॅक करत गेलो तर तिथे आपल्याला त्याची म्हणतात ते रूट्स तिथे सापडतील आपल्याला. ते फक्त त्याच्यामध्ये चेंजेस होत जातात ॲज पीपल मायग्रेट ऑर ॲज पीपल ट्राय अँड इन्क्ल्यूड फ्यू मोर थिंग्स. ते त्याच्यामध्ये चेंजेस इन्क्ल्यूड करत जातात. आता साधारण सांगायचं तर आता मी इकडे आल्यानंतर उपासाचे पदार्थ वगैरे करायला गेले तर तिथे नेहमीची मला साबुदाण्याची खिचडी किंवा भगर वगैरे असं करायला आता नाही आवडत. Somehow, I don't know, actually, म्हणजे आईकडे गेल्यानंतर मला ती खायला आवडते, पण मला इथे आल्यानंतर सागर जसं म्हणाला ना की भाज्या आपल्याला तिथे चव नाही मिळत, ती तशी चव येतच नाही, तसं तिथला साबुदाणा मला कधी चांगला मिळालाच नाही आणि त्याची ती खिचडी पण चांगली झालेलीच नाही. भगर एक वेळ होईल कशी तरी. सो व्हॉट आय डू इज की सगळे जे उपासाच्या पदार्थांचे जे पीठं असतात आपले, म्हणजे शिंगाड्याचं पीठ असेल वगैरे किंवा इतर साबुदाण्याचं पीठ सुद्धा असेल, राजगिऱ्याचं पीठ असेल, त्याचं मी सूप बनवते. स्वीट पोटॅटो मी आता बॉईल करते आणि दही घेते खायला. सो इट्स अ व्हेरी डिफरंट फॉर्म, इट्स मोर लाईक अ सूप फॉर मी ऑन उपास, ऑन माय फास्टिंग डे, अब्स्टेनिंग फ्रॉम अदर थिंग्स.
राईट. म्हणजे याच्यावर आठवलं रताळ्यावरून नॉर्थ इंडिया त्याला शकरकंद म्हणतात आणि ते भाजून मिळतं, ते असं जसं आपल्याला मक्याचं कणीस भाजून मिळतं ना तसं ते मिळतं आणि ते इतकं सुरेख लागतं. तर हे असे रिजनल व्हेरिएशन लोकांनी आपापले केलेले आहेत, ते सगळीकडे आता म्हणजे काही प्रमाणात युट्यूबमुळे वगैरे पोहोचतात लोकांकडे, पण खूप खूप एक्सप्लोर करणं बाकी आहे. तर कुठून सुरुवात करावी आणि कुठे थांबावं हे कळत नाही कधी कधी, इतकं काही काही आहे. पण युजली काय लक्षात येतं की जेव्हा आपण बाहेर रेस्टॉरंट मध्ये वगैरे जातो किंवा कुठेही पार्टी फूड म्हणून जे बघितलं जातं, तर ते एक किंवा सेलिब्रेट करण्यासाठी जे करायच्या असतात गोष्टी, तर तिथे मला एक प्रकर्षाने जाणवलं ॲटलीस्ट भारतीय लोकांमध्ये की ते त्याच गोष्टींकडे परत परत येतात. म्हणजे जसं पनीर, ओके पनीर असेल छान, पण तेच तेच खाऊन बोर नाही होत का लोकांना? किंवा रेस्टॉरंट मध्ये जरी गेलं तरी मी 10 पैकी 9 पदार्थ कुठल्याही रेस्टॉरंट मध्ये डोळे झाकून मेन्यू न पाहता ऑर्डर करू शकतो आणि ते आणून देतील मला, कारण तेच तेच मिळतं सगळीकडे. हे व्हेरिएशन का येत नाही असं वाटतं? म्हणजे लोकांना त्याच्यात आनंद मिळतोय असा आहे का की एक्सप्लोअर करायला घाबरतात लोक, का त्या त्या भागात जाऊन ते ते पदार्थ खाणं जास्त चांगलं वाटतं त्यांना? आय डोंट नो.
खूप अगदी काय म्हणतात अगदी स्ट्रॉंग इमोशन्स आहे त्याच्यामध्ये सागर, खरं सांगायचं. आपण कुठेही आता कामावर सुद्धा बघतो ना, ओ इंडियन आहेस तू, ओके सो यू मस्ट बी इटिंग चिकन टिक्का मसाला. किंवा जे टिपिकली जसं ते चना साग वगैरे जे काय मिळतं रेस्टॉरंट मध्ये, हे नो आय डोंट इट दिस रेग्युलरली, हे माझ्या घरी बनवत नाही आणि करी तर नाहीच नाही, करी नाहीच आहे शब्द, मला माहिती पण नव्हतं. जोपर्यंत मी इथं आले नाही तोपर्यंत मला करी खरंच माहिती नव्हती, इथे आल्यावरच करी समजली की आणि ती आपली असं समजलं. येस, असे शॉक्स मिळत गेले की इथे भारताविषयी, भारताच्या क्युझिन विषयी वेगळेच डेफिनेशन्स आहेत आणि ते अडॅप्ट केलेले आहेत बेसिकली. तर का करत नसावेत? तर मला वाटतं त्याला एक डेफिनेशन लोकांनी ती मान्य केली. जसं आपल्याकडे आपण चायनीज खातो ना, इंडो चायनीज, तर आपण त्याप्रमाणेच खाऊ शकतो. पण चायनात गेल्यानंतर ओरिजिनल चायनीज फूड एक्सप्लोर करण्यासाठी यू विल नीड टू हॅव दॅट काइंड ऑफ अ पॅलेट, टू हॅव डेव्हलप्ड इट फॉर अ लॉंगर टाइम अँड देन एन्जॉय इट. तर आपल्याविषयी जर म्हटलं तर आपण का नाही करत, आपल्याला ते थोडंसं किचकट वाटायला लागतं, सवयीचा भाग नसतो. पण एकदा सवयीचा भाग झाल्यानंतर ती किचकट वाटणारच नाही ती प्रोसेस, आणि ती पॅलेटेबल आहे हे एक्सेप्ट का नाही होत माहिती नाही. म्हणजे मुलांना पास्ता जास्ती प्रिय होऊन जातो वरण फळांपेक्षा, तर ते टेस्ट मॅटर्स देअर अगेन. ती पॅलेटेबल नाही असंही होऊ शकतं, आय डोंट नो. म्हणजे प्रणवच्या बाबतीत थँकफुली असं झालंय की त्याला ही लाईक्स बेस्ट ऑफ बोथ द वर्ल्ड. ही एन्जॉयज जॅकेट पोटॅटो ऍज मच ऍज ही डज वरण फळ.
असं वाटतं का?
पण हे पण मिळत पण नाही ना, म्हणजे एक
रेस्टॉरंट
जे आपले मराठी, सपोज मराठी म्हणतोय, इव्हन महाराष्ट्रात तुम्ही घराबाहेर पडले आणि 5 मिनिटावर गेले तर तुम्हाला मराठी नाही मिळत, म्हणजे मराठी रेस्टॉरंट खूप कमी आहेत. आणि मराठी म्हणजे आपलं पिठल्या भाकरीपाशी संपतं किंवा मग थालीपीठ आणि अशा एक दोन गोष्टी आहेत तिथं मराठी संपतं, पण पंजाबी त्या मानाने सगळीकडे कुठेही मिळतं. म्हणजे आणि
म्हणजे
आपण जवळपास आणि पंजाबी मध्ये तू सागर जसं तू म्हणाला, मला पण ते मेनू असा दोनच असतात, एक पनीर असतं आणि एक मिक्स व्हेज असतं, त्याला तुम्ही काही म्हणा, पण शेवटी या दोनच व्हरायटी त्याच्यामध्ये कव्हर झालेल्या असतात.
मराठी पदार्थ कारण त्याआधी एक क्विक सांगायचं होतं की हे भारतीय पदार्थ भारताबाहेर जे काही गेलेत ते बहुतेक इंग्रजांनी नेलेलेत, कारण इंग्रजांनी जेव्हा भारतात राज्य केलं त्यांना ते चव आवडलेली होती. पण हे जे आपण टिपिकल पदार्थ म्हणतो हे सगळे जरी ब्रिटिशांनी नेले असतील तर या मागे हे टिपिकल पदार्थ दिसण्याच्या मागे एका भारतीयाचाच हात आहे. त्याचं नाव आहे मोहम्मद दीन शेख. ओके, बऱ्याच ठिकाणी इंग्लिश मध्ये तुम्हाला एस ए की के ई साखे वाटतं ते, पण शेख आहे, शेखचं चुकीचं स्पेलिंग त्यांनी का कोणासाठी लिहिलं होतं वॉट एव्हर. तर तो प्राणी जो होता तो ब्रिटिशांच्या चाकरीत होता आणि ज्याच्याकडे त्यांनी चाकरी केली खूप वर्ष, तेव्हा जेव्हा तो माणूस परत इंग्लंडला आला, इंग्लंडला की स्कॉटलंडला, बहुतेक स्कॉटलंडला आला की नाही नॉर्दर्न आयर्लंडला आला होता, आयरिश होता तो. तर त्याच्याबरोबर हा
ईस्ट इंडिया कंपनीचाच होता तो.
हा ईस्ट इंडिया कंपनीच्या थ्रू तो परत जेव्हा आला तो इंग्रज अधिकारी, तर त्याच्याबरोबर हा मोहम्मद दीन शेख त्याचा जो नौकर होता तो पण आला त्याच्याजवळ. तर पण त्यांनी स्वतःच एक स्थान बनवलं, त्यांनी बऱ्याच काही काही गोष्टी केल्या. त्यांनी इंग्लिश भारतीय मांडलेला पहिला ट्रायलॉग त्यांनी लिहिला होता. त्यांनी इंग्लंडमध्ये रेस्टॉरंट काढली, इंग्लंडमध्ये स्पा काढले आणि त्याचा एक साईड टॉपिक असा आहे की त्या स्पा मध्ये तो लोकांना मालिश करून द्यायचा, त्या मालिशला त्याला काहीतरी नाव द्यायचं होतं म्हणून त्याला भारतीय चंपी शब्द माहित होता. त्या चंपीचं त्यांनी शॅम्पू केलं. ओके, जो आपण शॅम्पू वापरतो तो त्या मोहम्मद दीन शेखने दिलेला शब्द आहे तो, इट कम्स फ्रॉम चंपी. तो मुद्दा वेगळा. पण गोइंग बॅक टू त्याच, त्यांनी जे रेस्टॉरंट वगैरे काढले होते तिथे त्यांनी जे पदार्थ आणले, आता असं म्हणलं जातं की ब्रिटनची नॅशनल डिश चिकन टिक्का मसाला आहे, तर त्याच्यामागे ही मुळं जी आहे ती 200-300 वर्षापूर्वी गेली. परवाच मी कॅनेडियन शो पाहत होतो, तिथे पण ते बोलताना ते कॅनेडियन कॅरेक्टर्स म्हणत होते की लेट्स गो गेट इंडियन टेक अवे, विंडालू खाऊ वगैरे वगैरे. तर हे ब्रिटिश जिथे जिथे गेले तिथे तिथे त्यांनी हे मोहम्मद दीन शेखनी जे त्यांना पदार्थ खाऊ घातले तेच घेऊन गेले सगळीकडे. त्याच्या पुढे त्यांची मजल फार गेलेली नाहीये आणि त्यात कदाचित भारतीय माणसाचा म्हणजे व्यावसायिकता असेल, ती मानसिकता असेल की जे त्यांना माहिती तेच खाऊ घाला सारखं, त्यांनी बिझनेस तरी छाबूत राहील म्हणून. नवीन पदार्थ खायला लोक थोडे एवढे धजावत नाहीत, पण त्यात बदल येत आहेत. जसं म्हणजे मराठी पदार्थांना ग्लॅमर नव्हतं इतके वर्ष, तर आता जयंती कठाळे आहेत, त्यांनी ते पूर्ण ब्रह्म त्यांचं रेस्टॉरंट आहे बऱ्याच ठिकाणी, तर शी इज ट्राइंग टू ब्रिंग इट बॅक टू द ग्लॅमर और लाईमलाईट. असे प्रयत्न होत आहेत पण पुरेसे अजून झालेले नाही आहेत.
दुसरं म्हणजे हेही आहे ना की सगळे स्पायसेस पॅलेटेबल सगळ्यांना होऊ शकत नाहीत, म्हणजे आपल्याला त्याची सवय असते, पण ब्रिटिशांनी जे काय आणलेत पदार्थ इकडे त्यात लिमिटेड स्पायसेस आहेत आणि त्यालाही टोन डाऊन करण्यासाठी ते क्रीम्स आणि योगर्ट्स हे असं वापरून ते टोन डाऊन करतात ती, आणि त्याच्यात टोमॅटोज वगैरे इन्क्लूड झालेले आहेत. तर रिजनल क्युझिन मध्ये हे सगळे डिलीटेड आहेत, ते नाही आहेत त्या केसमध्ये. सो आपल्याला त्याची सवय आहे आणि ऍज सागर सेट की आपण जे नेहमी खातो तेच काय त्यांना खाऊ घालायचं, काहीतरी वेगळं पाहिजे. आणि स्ट्रीट फूड अगेन, जसं फूड इव्हॉल्व्ह होत जातं, स्ट्रीट फूड हॅज नाव बिकम अ व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट इन आर इटिंग हॅबिट्स दीज डेज, राईट. इथे असो किंवा भारतात गेल्यानंतर वडापाव खाणारच ना आपण, मी तरी खाते. भारतात प्लॅन झाल्यावर जाता जाता दत्ताचा वडापाव नाही खाल्ला म्हणजे काय असं होतं मला. दत्त स्नॅक्स, येस. सो हे असे चेंजेस आपल्यामध्येच होतात की वी प्रेफर आर फूड टू चेंज एज वेल, वी वॉन्ट टू इट समथिंग डिफरंट. ते जे आहे आपल्या रूट्स मध्ये आहे, दॅट इज देअर, इट इज टेकन फॉर ग्रांटेड आय फील. की नाही ते तर आपल्याला कायमच मिळणार, त्याच्या पलीकडे बघूया तू. आणि द ग्रास इज ऑलवेज ग्रीनर ऑन दी अदर साईड, दुसऱ्या आवडतात म्हणून आपण ते जास्ती खायला बघतो. सो दॅट इज वन थिंग. बट येस, ऍज यू पॉइंटेड आउट मोहम्मद बिन शेख, ही गॉट दॅट करी हाऊस. ऍट द सेम टाइम जो डायस्पोरा इथे ट्रॅव्हल झाला, दे ऑल्सो ट्राईड देअर बेस्ट टू ब्रिंग जे मराठी पदार्थ आहेत, रिजनल क्विझिन आहे, त्याला ते करत होते. आता आजीबाई बनारसे, लंडनच्या
आजीबाई,
येस, तर त्यांनी त्यांच्या घरी मराठी स्वयंपाक केलेला होता. त्यांच्याकडे येणारे लोक जे होते, भारतात सुद्धा त्याची माहिती मिळाली होती लोकांना की अरे लंडनमध्ये अशा आहेत बरं का आजीबाई की ज्यांचं दार कधीही तुम्ही वाजवा, दार उघडतील, आपल्याला जेवण तिथे नक्की मिळणार आहे आणि मराठी जेवण मिळणार आहे. त्यांच्या घरी कोण नाही आता आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. देन अजून एक एक्झाम्पल इफ आय हॅव टू गिव्ह इज वेणुताई चितळे, बीबीसी मध्ये त्या होत्या काम करा 1940s मध्ये, जॉर्ज ऑर्वेल च्या सेक्रेटरी म्हणून होत्या त्या. तर वॉर टाइम किचन त्यांनीच सुरू केलेलं होतं.
ओके,
त्यावेळेला ऍक्च्युली वॉर टाइम मध्ये ऑब्व्हियसली बजेट कुकिंग व्हायचं, तर त्यांनी ब्रिटिश बायकांना बजेट कुकिंग कसं करायचं विदाउट मीट, हाऊ डू यू कुक इट. मग त्यावेळेला आपलेच पदार्थ ऍक्च्युली त्यांनी सांगितले आहेत, ते इंडियन क्विझिनच त्यांनी ऍक्च्युली इंट्रोड्यूस केलेले आहेत
त्याच्यामध्ये.
येस, सो प्रयत्न सगळेच करतायत, बॅक फ्रॉम आजीबाई बनारसे, दिस करी हाऊस बिंग इन लंडन, बट करी हाऊस वॉज अ व्हेरी डिफरंट फॉर्म ऑफ, आय विल से दे मस्ट हॅव सर्व्ड अँग्लिसाइज्ड व्हर्जन ऑफ रिजनल क्विझिन, पण आजीबाई बनारसेंनी अगदी ट्रेडिशनल रिजनल क्विझिन प्रेझेंट केला इथे. वेणुताई चितळेंनी पण प्रयत्न केलेला आहे. आपण सगळे करत आहोत इथे वेगवेगळ्या पद्धतीने, आपल्या फ्रेंड्स जे माहितात, कॉलिग्स येतात, तेव्हा आपण त्यांनाही टेस्ट करून बघा. आणि एवढंच काय, आता 2-3 आठवड्यांपूर्वी मी माझ्या कोलिग्सना मद्रास फ्लेवरमध्ये ट्रेडिंगमध्ये नवीन साऊथ इंडियन ओपन झालं तर आम्ही तिथे त्यांना घेऊन गेलो, तर त्यांना गंमत वाटली, प्रीती दिस डझंट हॅव एनी करी इन इट. करी आहेच आमच्याकडे, तर हे वेगळं आहे, दिस इज कॉल्ड अ सांबार अँड दिस इज अ लेंटिल कॉन्कॉक्शन. बेसिकली वी ईट इट विथ फर्मेंटेड पॅनकेक्स, जे म्हणजे पॅनकेक्स जे बनवले जातात फर्मेंटेड बॅटर मधनं बनवले जातं. इडली जे आहे, दोज आर ऑल राईस केक्स अगेन मेड फ्रॉम राईस अँड लेंटिल्स विच हॅज बीन सोक्ड अँड ग्राउंड अँड फर्मेंटेड. मग त्यांना लक्षात आलं की अरे इंडियन क्विझिन मध्ये फर्मेंटेशन पण आहे आणि ग्लुटेन फ्री आहे. म्हटलं येस, इट इज
It has always been like that.
So we need to make an initiative. We need to take this initiative to guide them to eat something different, try something different. Tanna pan nahi aavadla. Okay. Bhagwa jhala na. Pan khau ghatla.
माझा पण हाच अनुभव आहे. मी पण ब्रिटिशांना पान खाऊ घातलं, त्यांना ते अगदी म्हणजे ते चौथ्या मजल्यावर जाऊन पोहोचले एकदम.
आय ट्राईंग दिस, माझ्याकडे फ्रेंच मोरक्कन गेस्ट होते, त्यांना मी पान खाऊ घातलं होतं, त्यांना खूप आवडलं. त्यामध्ये सगळे जेवण झाल्यानंतर आम्ही पुण्यामध्ये हिंजेवडेलाच होतो, हिंजेवडेच्या इथे सगळं कुठे एका रेस्टॉरंटमध्ये जाऊन बाहेर येऊन टपरीवरती त्यांनी पान, त्यांना इनफॅक्ट पान बनवायची प्रोसेस पण आवडली अशी, त्याच्यामध्ये काय काय घालून त्यांनी सगळं ते बनवलं होतं. तर पण मला
मी म्हणत होतो आफ्रिकन लोकांना सवय असते, ते आय थिंक सोमालियन बहुतेक, ते काथ नावाचं काहीतरी कायम चघळत असत, जसं आपल्याकडे पान किंवा तंबाखू किंवा सुपारी असते ना, ते काथ नावाचा काहीतरी एक पदार्थ असतो तो कायम चघळत असतात, ते तो पान असतं एक प्रकारचं ते.
बरं, आपण ना इथे एक छोटासा ब्रेक घेऊ, म्हणजे कुठे जायचं नाहीये आणि कुठली लाईफ बॉयची जाहिरात पण दाखवायची नाहीये, पण थोडासा अर्धविराम. तुम्ही लोक हो तेवढ्या चॅनलला सबस्क्राईब करा, आपण युट्यूबवर आहोत, स्पॉटीफाय, गुगल पॉडकास्ट, ऍपल पॉडकास्ट इथेही आहोत, आणि सबस्क्राईब केलात म्हणजे आपली दोस्ती रिश्तेदारीमधले बदलायला मदत होईल ना. बाकी अजून काही नाही, तर माझे हे एवढे चार शब्द बोलून मी आता परत आपल्या विषयाकडे येतो. हे असं वाटतं का की आता अधिकाधिक लोक म्हणजे आता हे जेव्हा मी लहान होतो तेव्हा बाहेर जाऊन खाणं हा प्रकार खूपच कमी होता, लाईक क्वचित असायचा कधीतरी की महिन्यातून एकदा वगैरे अशा फ्रिक्वेन्सीला असेल कदाचित. आता म्हणजे आपण कामानिमित्त दररोजच बाहेर खातो किंवा लाईक विकेंडला पण बाहेर खाणं म्हणजे आहेच. मी आता कसं आपण विकेंडला घरात थोडीच बनवतो काही असं वगैरे असंही होतं, तर त्यामुळं मग जे बाहेर मिळतं तेच खाणं आपल्या लक्षात राहतं आणि बाहेर तर सगळ्या गोष्टी नाही मिळत. म्हणजे या सगळ्याचा जर बेरीज करायची म्हटली तर आपण म्हणजे हे कमीच होत असं वाटतं का की अरे आता म्हणजे खाद्य संस्कृती वगैरे आपण जेव्हा घरी करायचो तेव्हा कसं असायचं की माझ्या घरी काय बनते मग शेजारच्या तिकडे काय बनते वगैरे किंवा मावशी आत्या वगैरे आली बाहेरून तर मग त्यांच्याकडे काय म्हणतंय. आता कसं आहे की कुणीही आलं तरी पण हा जरा बाहेर जो मॅकडोनल्ड मध्ये मिळेल ना काहीतरी किंवा मग इथे जरी असेल तरच आपल्याकडे ते टॉर्टियामध्ये गेलो तर आपल्याला बरिटो मिळेल किंवा ते रोजाज मध्ये गेलं तर मग थाई काहीतरी मिळेल पण तेवढे लिमिटेड ह्याच्यामध्येच मिळतं आपल्याला. मग आपलं हे असं वाटतं का की घरामध्ये बनवायची घरामध्ये अन्नधान्य किंवा जेवण बनवायची पद्धत किंवा घरामध्ये बनवणं आपलं कमी होतंय आणि म्हणून आपण बाहेर मिळणाऱ्या लिमिटेड ऑप्शन्सवरतीच अवलंबून राहतोय.
आणि क्विक नोट त्याच्यावर मी आता कुठेतरी वाचलं की 31 डिसेंबरला आता नुकताच झालेला भारतात झोमॅटो आणि स्विगी हे दोन मोठे ऍप्स आहेत फूड डिलिव्हरी करणारे. दोघांचे 2.5 बिलियन म्हणजे टोटल 50 लाख लोकांनी 50 लाख कुटुंबांनी 31 डिसेंबरला घरी जेवण मागवलं होतं. ओके, तर भारतासारख्या ठिकाणी घरी जेवण ऍपवरून मागवणं हे त्यातलं जरा नवीन गोष्ट आहे पण इतक्या प्रमाणात वाढलंय ते.
व्हेरी ट्रू. आणि सोपं करून दिलंय ना आता सोशल मीडियावर ऍडव्हर्टाइज टाकली की भाजीपोळी पासून पिझ्झा पर्यंत सगळं मिळून जातं. सो आपली सोय झालेली आहे, जेवणाची सोय आता बाहेर आरामात होते. आता सिंगापूरला माझी बहीण राहते तर ती म्हणाली की लोक तिथे जेवण घरी बनवतच नाही त्यामुळे स्वयंपाकघर छोटस आहे. ती मूव झाल्यानंतर तिथे ती म्हणे स्वयंपाकघरात आपलं धान्य ठेवायला जागा कमी आहे इथे. बिकॉज पीपल प्रेफर गेटिंग फूड आउट फ्रॉम आउटसाइड. काय फक्त गरम करायचं किंवा बाहेरच खाऊन घ्यायचं ऍक्च्युली, कारण तिथे संध्याकाळ झाली की ते हॉकर्स तिथे रोड साईड तिथे सगळं तयार करून ठेवतात. जायचं ऑफिस संपलं तिथे बसायचं जेवायचं आणि मग घरी जायचं. सो इफ थिंग्स आर मेड इझी फॉर यू वाय नॉट गो फॉर इट असं होऊन जातं. इवन पुण्यात सुद्धा प्रीकट भाज्या मिळायला लागल्या आहेत. आता भाज्या आता एखादी नोकरी करणारी बाई जर असेल स्वयंपाकघरात जर सोय मिळून जात असेल तिथे भाज्या कट केलेल्या जर रेडी असतील तर काम अजून सोपं होतं. पीपल आर लुकिंग फॉर इझियर वेज ऑफ कुकिंग. त्यांच्यासाठी आता बाहेर काम करणं इट हॅज टेकिंग ओव्हर देअर लाईफ ॲट द मोमेंट. दॅट इज द प्रायोरिटी ॲट द मोमेंट. ते आहे. आणि अजून एक महत्वाचा भाग मला सांगायचा होतं की रिजनल क्विझिन्स ही चूक कदाचित आपलीच आहे की आपण प्रेझेंट नाही करू शकलो व्यवस्थित. आता कुठले इतर पदार्थ फ्रेंच क्विझिन असो इतर क्विझिन असो त्याचं एक प्रेझेंटेशन आपल्याला दिसतं. प्लेटमध्ये अशी छानशी ठेवलेली आहे, त्याच्या बाजूला मे बी ते फोक अँड नाईफ आणि इतर गोष्टी मांडून ठेवलेल्या आहेत. आपल्या पहिलेच सेन्सेस जे आहेत आपण बघतो, बघितल्यानंतर आपल्याला ते ऑलरेडी छान वाटायला लागतं. वेअर ॲज आपल्याकडे कसं होतं पण मला तसंच आवडतं, गॅसवरची कढई समोर ठेवली आपण ते वाढून घेऊन खाऊ शकतो, आपल्याला नाही वेगळं वाटणार आहे. बट विथ अ न्यू जनरेशन कमिंग दे एक्सप्लोरिंग डिफरंट क्विझिन्स विच हॅज बीन प्रेझेंटेड इन अ व्हेरी युनिक फॉर्म. त्यांच्यासाठी खूप डोळ्याला छान वाटेल अशा पद्धतीने ते मांडून ठेवलेलं आहे. फोटोग्राफ्स बघितल्यानंतर लक्षात येतं ना की त्याची बॅकग्राऊंड कशी आहे, आजूबाजूला प्रॉप्स कसे ठेवलेले आहेत. दॅट मेक्स अ दॅट क्रिएट्स अ लॉट ऑफ एक्साइटमेंट. रिजनल क्विझिनच्या बाबतीत तसं आत्ता केलं जातं हळूहळू. सगळे ब्लॉगर्स असो किंवा रेस्टॉरंट्समध्ये जेव्हा फोटोग्राफ्स बघतो आपण रिजनल क्विझिन तिथे पण प्रेझेंट केलं जातं. फॉर अन एक्झाम्पल मनोज वसईकर ऍक्च्युली ही प्रेझेंट्स मनोज वसईकर त्यांचं इंडियन सिंग रेस्टॉरंट लंडनमध्ये आहे. त्यांच्या मेन्यूमध्ये जर बघितलं तर पाठारे प्रभू क्विझिन प्रेझेंट केलेला आहे. ही इज डुईंग इट बट इन अ व्हेरी डिफरंट फॉर्म. ही वॉन्ट्स टू प्रेझेंट इट बट देन ही हॅज अ रेस्टॉरंट इन लंडन, राईट? सो इफ ही हॅज अ रेस्टॉरंट इन लंडन तिथे येणारा जो क्लायंट आहे तिथे जे येणारे लोक आहेत त्यांचे जे कस्टमर्स आहेत दे आर नॉट इनिशिएटेड इन टू अ टिपिकल रिजनल क्विझिन. बट व्हॉट ही हॅड टू डू इज अ ट्वीक इट, थोडंसं अडॅप्ट केलंय त्यांनी. ही इज युझिंग प्रून इन हिज चटणीज. ज्या जनरल आपल्या गोड आंबट तिखट आंबट गोड चटण्या ज्या असतात ना चिंचेच्या वगैरे, तर त्याच्यामध्ये प्रून्स युज करतात. तर जे रिजनली जे मिळतं तिथे, ते तिथले क्रॉप्स असतील, फ्रुट्स, व्हेजिटेबल्स असतील, ते घेऊन ते पाठारे प्रभू प्रेझेंटेशन करताय. सो वाय नॉट, दॅट इज सच अ युनिक वे ऑफ प्रेझेंटिंग द फूड. येस, यू कॅन से द इन्ग्रेडियंट हॅज बीन स्वॉप्ड, बट इट हॅज बीन प्रेझेंटेड इन दॅट पर्टिक्युलर फ्रेम.
मला काय वाटतं,
मला ना प्रेझेंटेशनचा मला एक खूप प्रेझेंटेशनचं मला खूप एक आधी ऑब्जेक्शन होतं बऱ्याच ह्याच्यामध्ये, की आपण म्हणजे टीव्हीवर जे शोज बघतो मास्टर शेफ आणि खूप काहीतरी खूप सजावट असते आणि छोटासा पदार्थ असतो, आणि मला ते पटाय म्हणजे असं वाटतं काय आहे की आपल्याला महत्वाचं काय की तुम्हाला टेस्ट त्याची चांगली आहे का नाही, पण हे बाकी प्रेझेंटेशनला एवढं महत्व का असं मला खूप वाटायचं. पण मी मध्ये एक तो एक नेटफ्लिक्सवर एक शेफ टेबल म्हणून एक सिरीज आहे, खूप खूप मस्त आहे. त्याच्यामध्ये मी तो ग्रँड अख्ताज म्हणून एक शेफ आहे शिकागो मध्ये, त्याचं एलिनिया म्हणून एक रेस्टॉरंट आहे, आणि ही इज टोटली इन टू इट प्रेझेंटेशन. म्हणजे आणि नुसतं प्रेझेंटेशन असं नव्हतं की सुंदर दिसावं असं नाही, तर तो त्याची फिलॉसॉफी की इट्स अ एक्सपिरियन्स. आणि म्हणजे आपण आधी म्हणालो की मेमरीज असतात, आणि तो म्हणजे ही गोज ऑल द वे टू क्रिएट दॅट एक्सपिरियन्स, की म्हणजे आता तुम्हाला काही खाताना तुम्हाला वास आला पाहिजे, तर मग त्यांनी तशा अशा उशांसारखे असे बनवले ज्याच्यामध्ये ते पर्टिक्युलर तो वास असतो, आणि तुम्ही जसं प्लेटमध्ये खायला लागता तसा तो त्यातनं वास येऊन तो अँबियन्स क्रिएट होतो. किंवा एखादे थीम असेल की सपोज फॉल मधले असे काहीतरी तुम्हाला करायचे, तर तो पूर्ण ते रेस्टॉरंट असं सजवतो. म्हणजे तू म्हणतो इट्स अ स्टोरी टेलिंग आणि इट्स अ आर्ट, म्हणजे इनफॅक्ट तो इतक्या लेवलला गेलाय की तो म्हणतो प्लेटच्या पण आम्हाला अशा मर्यादा नकोत, तर त्याचा एक डिश आहे ती पूर्ण तो टेबलवर तो सर्व्ह करतो, आणि इट्स लाईक अ पेंटिंग. म्हणजे असं आपण जे पिकासोचे आणि असे बघतो ना असे म्हणजे अॅबस्ट्रॅक्ट पेंटिंग असे तसे तो बनवतो, तर ते त्याचं बघून आणि त्याची जी पूर्ण फिलॉसॉफी ऐकून मला वाटलं की हा म्हणजे प्रेझेंटेशन पण मॅटर करतं. नाही तर आधी मला वाटतं प्रेझेंटेशन इज जस्ट अ वेस्ट ऑफ टाइम. पण आणि बाकीचे पण बरेच लोक आहेत त्याच्यामध्ये, आय थिंक फूडमध्ये ते एक एंटायरली एक मोमेंट येते की तुम्ही फूड कसं प्रेझेंट करता आणि त्याच्यामध्ये वेगवेगळे पूर्ण बऱ्याचशा गोष्टी करतात ते, इव्हन सायंटिफिक मेथड्स वापरून, की ते दिसायला पण तेवढंच अपिलिंग करतं.
आणि खरं सांगू का, आपल्या मॅन्युस्क्रिप्ट मध्ये पण मेन्शन केलेलं आहे फूड प्रेझेंटेशन बद्दल. इट हॅज समहाव लॉस्ट ऍज इट प्रोग्रेस्ड इव्हॉल्व, जसं फूड जसं इव्हॉल्व होत गेलेलं आहे, तर आपण त्याचे ऍब्जेक्टिव्ह मेन्शन नाही करत बुक्समध्ये स्पेशली किंवा प्रेझेंट करताना वगैरे. पण नलपाकदर्पण मध्ये जर बघितलं तर ही हॅज ऍक्च्युली मेन्शन इट सो मेटाफोरिकली त्याच्यामध्ये, की तो माणूस वाचणारा जो असेल ना तो प्रेमातच पडणार. आणि काय तो पदार्थ काय आहे, भात, त्याच्यावर मुगाची डाळ आणि त्यावरती तूप, इतकंच आहे. बट द वे ही हॅज मेन्शन्ड मेक्स यू लव्ह द फूड. आणि दिस इज देअर फोटोग्राफिक मेमरी ऍक्च्युली, त्यांनी ते जसं पाहिलं ते पुस्तकामध्ये रिप्रेझेंट केलेलं आहे आणि ते आपल्यापर्यंत पोहोचवलंय. सो इट हॅज बीन देअर, you just have to feel it, but people have lost that sense now. My food interaction jya na te limit jhalela hai ki jasa disel te tevadach avadnar aplyala, but ti ji memory aste as we were talking about ki collective memory pan yete tyachyamadhe, te padartha kiti sundar ahe he imagine karnyachi capacity lokani kami karun takleli ahe swatachi. And there the chefs and the people who are passionate about food, people who love food, only they can actually see it and they can represent it for the lay person, I will say. The tithe to mahatvacha mudda asto, and that is where these people have a role to present the regional cuisine to the other people, to create that vision so that they start loving it the way it is. I think that's a huge, huge topic to explore, to learn, okay, and to give it back to the people.
Social sorry, social
मला वाटतं की बघा तू कर
ओके. नाही, सोशल मीडिया हे फूड प्रेझेंटेशन सोशल मीडियावर आजकाल खरंच खूप छान छान पाहायला मिळतं. माझं एक आवडतं इंस्टाग्राम हँडल आहे माय युके किचन नावाचं, तिथे मला भारतीय पदार्थ मराठी पदार्थ खूप छान प्रेझेंट केलेले सापडतात.
थँक्यू. फोटोग्राफी ती आली हळूहळू आली ती काही अशी, आणि ती सुद्धा म्हणजे जस्ट ॲज अ सेट मग अशी जे बोलत होते ना की तो मुद्दा की का बरं आपलं साधं वरण भात का नाही भावते लोकांना इतकं, इतरांना का नाही भावते, का नाही आपण प्रेझेंट करू शकत त्या दुसऱ्या रूपात त्याला, तर दुसऱ्या रूपात का प्रेझेंट करावं लागतं, सॉरी आय मेंट दॅट. पण हा तिथे मग ती प्लेट बदलली, बोल बदलला, आपला चमचा आणला, पण त्याबरोबर मी माझा हात ठेवते, हात दॅट हँड मे बी कधी बांगड्या असतात, बट दॅट रिप्रेझेंट्स मी, हे माझं आहे, मी तुम्हाला देते. ते त्या फोटोग्राफ्स मध्ये तसं आहे. ते तुम्ही जर माझे फोटोग्राफ्स पाहिले ना, त्याचे एलिमेंट्स जर पाहिले, क्रॉप्स जर पाहिले, तर लक्षात येईल की देर विल बी समथिंग दॅट रिप्रेझेंट्स मी. त्यात मी आहे तिथे, किंवा माझी माणसं आहेत तिथे. दॅट रिप्रेझेंट्स माय स्टेट, दॅट रिप्रेझेंट्स माय कंट्री. ते पदार्थ, त्या पदार्थांच्या आजूबाजूला तुम्हाला ते दिसेलच. ते दॅट रिप्रेझेंट्स आर कंट्री ओव्हर देअर, आर फूड, आर कुझीन देअर. सो फूड फोटोग्राफी केम व्हेरी व्हेरी लेटर इन माय जर्नी. हळूहळू लक्षात जेव्हा आलं, कारण रुचिरात्न पदार्थ करताना हे लक्षात आलं की त्यात फोटोग्राफ्स नाही आहेत. सो समवन हु इज नॉट इनिशिएटेड इन टू मराठी फूड, त्यासाठी प्रॉब्लेम होऊ शकतो. मला खूप कमी माहिती होती, आय मस्ट बी ऑनेस्ट अबाउट इट. सो ते दिसणार कसं आहे केल्यानंतर, तो पदार्थ कसा दिसेल बरं, हे मला कळत नव्हतं. सो आय हॅड टू कनेक्ट बॅक टू माय फॅमिली अँड आस्क देम, तुम्हाला माहिती का तुम्ही केलं होतं का, मग मला फोटो पाठवाल का, मग ते रिप्रेझेंटेशन मला हवं होतं. सो आय थॉट ओके, मला तो प्रॉब्लेम आला इथे, वाय नॉट हेल्प दी अदर्स फॉर द नेक्स्ट जनरेशन. कारण ही नेक्स्ट जनरेशन तर आता इतकं सगळं बनवते, इतकं सगळं खाते, तर त्यांच्यासाठी आपण एक कुठेतरी एक डॉक्युमेंटेशन करून ठेवलं पाहिजे. अँड हेन्स आय स्टार्टेड पुटिंग दोज फोटोग्राफ्स ऑन माय हँडल.
हे पण तुम्ही सांगितलं तर खूप बरोबर आहे. म्हणजे माझा पण असंच, म्हणजे आधी सुरुवातीला एकदम जेव्हा ब्लॉग्स होते राईट, तेव्हा ते ब्लॉग्स पाहून, म्हणजे मी तेव्हा युएस मध्ये होतो आणि असंच की काहीच करावंच लागायचं स्वयंपाक, म्हणजे घरी रूमवर करावंच लागायचं अशा ह्याच्यामध्ये होतो. तेव्हा बरेचसे ब्लॉग बघून मी बनवायला जायचो आणि ते एवढे नीट व्हायचे नाही. पण आता जेव्हा आता पुन्हा थोडे मध्येच असंच इंटरेस्ट म्हणून थोडं करून बघतो, युट्यूबवर बघितलं ना ते जास्त कळतात. मे बी त्यात तेच आहे की तुम्हाला दिसतो तो पदार्थ आणि इट्स ऑल अबाउट टायमिंग राईट, कधी काय टाकायचं, काय तुमचे ते कांदे कसे परतलेले पाहिजेत, कुठला कलर पाहिजे, हे त्याच्यात जास्त मला वाटतं नीट कळून येतं आणि ते व्हिज्युअली जास्त इन्फॉर्मेशन पास ऑन होते रादर दॅन जस्ट टेक्स्ट. तर त्यामुळे तो खूप म्हणजे व्हॅलिड पॉईंट वाटला मला. करेक्ट
करेक्ट. नाव दॅट दीज बुक्स लाईक, आता जे असं मी म्हणत नाही रुचिरा मध्ये फोटोज नाही आहे म्हणून, फोटोज आहेत, खूप कमी आहेत, लिमिटेड आहेत, मध्ये काही चार पाच पानं आहेत, बट बुक हॅज सो मच ऑफ कंटेंट, इट्स लवली, इट्स ब्युटिफुल. नाव दॅट रुचिरा इज ट्रॅव्हलिंग आउट ऑफ इंडिया अँड इट्स ऍक्च्युली ट्रॅव्हलिंग विथ द नेक्स्ट जनरेशन हु आर एक्सप्लोरिंग डिफरंट क्युझिन एज वेल, त्यांच्याबरोबर दुसरे क्युझिन पण सामील होत आहेत. तर आय थिंक तिथे मग फोटोग्राफ्सची गरज भासायला लागते. आय थिंक सेकंड पार्ट जो आहे रुचिराचा, तर त्याच्यामध्ये फोटोग्राफ्स आलेले आहेत, सो ऑब्विसली इट हॅज अडॅप्टेड. तर तसेच आता नवीन पुस्तकं जे येत आहेत त्याच्यामध्ये जर फोटोग्राफ्स आले तर आपल्याला आपल्या कुझिनला अजून चांगलं रिप्रेझेंट करता येईल. म्हणजे इट इज अन एडिशनल टूल, गरज आहे असंही नाही. ज्यांना माहिती आहे तर डेफिनेटली दे विल अंडरस्टँड, त्यांना समजूनच जाईल की पिठलं भाकरी म्हटल्यानंतर पिठलं पिवळंच दिसणार आहे आणि त्याची कन्सिस्टन्सी अशीच असणार आहे आणि भाकरी जी आहे ती गोलच असते आणि ती ह्या या प्रकारेच भाजली गेलेली असणार आहे, ह्या वेळ इतक्या वेळापर्यंत तव्यावर आणि नंतर विस्तवावर येणार आहे. हे सगळं जनरल जो बघत असतो, ऑब्झर्व करत असतो, त्याला माहिती असतं. बट नाव आता आपलं काम असं आहे की पुढे इतरांना पण माहिती व्हावी विजन. तर मग तिथे
मला वाटतं तुम्ही जे करताना याचं मला विशेष कौतुक यासाठी वाटतं की आता आपण तसे म्हणायला आपण चौघ पण मेट्रो सिटी मध्ये राहतो की जिथे बऱ्याच साऱ्या भागातनं लोक येऊन तिथे काम करतात वगैरे. समजा जरी आपण असं म्हटलं की महाराष्ट्रीयन फूड ही एक फॅमिली म्हणली, किंवा पंजाबी फूड ही एक फॅमिली आहे, किंवा थाय किंवा चायनीज, की इनफॅक्ट आपण आपण चायनीज म्हणतो पण चायनामध्ये पण एक तिथे 5-6 नद्या आहेत आणि त्या प्रत्येक नदीच्या अराउंड डेव्हलप झालेलं कुझिन हे वेगळं वेगळं आहे, की ते शेजवान कुझिन वेगळं, हुनान कुझिन वेगळं असं वगैरे. तर हे जनरली मेट्रो सिटी मध्ये राहून जर तुम्हाला वेगवेगळे खाद्य संस्कृती अनुभवायची असेल तर या प्रत्येक फॅमिलीची तेवढी तोंड ओळख जी असेल तेवढीच मिळते. तुम्हाला बऱ्याच फॅमिली मिळतील की आता मी इथे लंडन मध्ये असेल तर मला मला व्हेनेझुएलन फूड पण मिळतं मला, पण त्या व्हेनेझुएलन फूड मध्ये एक किंवा दोनच डिश मिळतात, त्याच्या आतमध्ये उलगडून मिळत नाही. हे समजा मी आता कुठल्या तरी माझ्या एका चायनीज मित्राला विचारलं किंवा फ्रेंच मित्राला म्हणून विचारलं किंवा थायला विचारलं, तो म्हणतो तुम्हाला इथे मिळतं ते आम्ही घरी करतच नाही, खातच नाही, आमच्याकडे वेगळंच असतं काहीतरी. हे म्हणजे हे तुम्ही जे म्हणता की थाय फूड म्हणजे रेड करी, ग्रीन करी, येलो करी, तर नाही, आम्ही नाही खात हे घरी, आमच्या घरी वेगळंच असतं काहीतरी. किंवा इव्हन चायनीज माणूस म्हणतो की हे तुमचे हे खूपच वेगळे मेनू आहेत की आम्ही हे आमच्याकडे नाही बनवत. तर मला वाटतं की प्रवास हा याच्यामध्ये खूप महत्वाचा भाग आहे, की तुम्ही त्या त्या भागामध्ये प्रवास केल्यानंतर तिथल्या तिथल्या गोष्टींची किंवा त्याच्या बियॉन्ड काय आहेत खायच्या गोष्टी, की ज्या तुम्हाला मेट्रोमध्ये मिळतात तेवढ्याच नाही आहेत, त्या जास्ती समजतात. तर या पार्श्वभूमीमध्ये
पण याचबरोबर तुम्ही जर मेट्रो सिटी मध्ये असाल तर तुम्हाला ऍटलीस्ट तोंड ओळख तरी होते. अरे मला आधीपर्यंत माहितच नव्हतं की इथिओपियन खाणं आणि आपलं खाण्यामध्ये किती साम्य आहे वगैरे. म्हणून मला याचं खूप कौतुक वाटतं की तुम्ही आता बाकीच्या लोकांना माहिती करून द्यायचा प्रयत्न करताय. ते पण की हा म्हणजे माझ्याकडचं कुझिन असं आहे, माझ्याकडचंच नाही माझ्याकडचं एन्शंट कुझिन पण हे असं होतं की जेणेकरून ऍटलीस्ट लोकांना माहिती तरी होते की ओ हा म्हणजे हे पनीर आणि मशरूम आणि मिक्स वेजच्या बियॉन्ड पण आहे. होय बर
समोस्याच्या पण बियॉन्ड आहे. येस समोसा त्यातला बटाटा आपला नाही, जसं कुरुष दलालनी आपल्याला एक्सप्लेन केलं होतं त्या कार्यक्रमामध्ये सागर माहीत आपण खातो आनंदाने समोसा अगदी आहा म्हणून आपला इंडियन स्नॅक्स आहे म्हणून, पण त्यातला बटाटा तरी आपला आहे का?
नाही तसंच पावभाजी फुल भारतीय पदार्थ आहे पण त्यातला पाव भारतातला नाहीये, बटाटा भारतातला नाहीये, टमाटा भारतातला नाहीये. तर आपण आपला बनवून टाकला तो पदार्थ वडापाव आपण बोललो, त्यातला बटाटा आपला नाही, पाव आपला नाही. ओके आणि रोहित तू तू म्हणाला ना आता इथोपियन, त्यावर ना आठवलं मला मी खूप छान इथोपियन पदार्थ खाल्लेला इथे, ज्याच्यात मला ज्वारीचा हुरडा जो असतो ना कोळी ज्वारी ती सापडली मला, मला इतका आनंद झाला शब्दात नाही वर्णन करू शकत.
काय पदार्थाचं नाव?
नाव लक्षात नाही पण कुठे मिळतो मला नक्की माहितीये, मी सांगतो.
अरे ग्रीनिज मध्ये मिळतो, ग्रीनिजच्या स्ट्रीट मार्केट मध्ये असतो तो, माहितीये मला. आय थिंक आय नो व्हॉट यू आर टॉकिंग अबाउट.
मी पण आय थिंक नाही, मी स्पेशल फील्ड मार्केट मध्ये खाल्लेलं पण ठीक आहे त्यावर आपण मला ग्रीनिजला येऊन खायला लागेल.
मला एक अजून एक सांगायचं होतं की आपण रिजनल कुझिन का बरं एवढं इझिली एक्सेप्ट का नाही होत इतरांना किंवा आपण स्वतः करायला का जात नाहीये, तर त्याचे छोटे छोटे एफर्ट्स आपण घेतच आहोत. तर त्याची एक त्याचं एक एक्झाम्पल इफ यू ट्रेस बॅक, मी ते भोजन कुतुलम बद्दल बोलले ना मगाशी की दीपांबिका ज्या आहेत तंजोरच्या राजांची बायको जे राणी जी होती ती, तिने रघुनाथ सुरीन यांना सांगितलं होतं की संस्कृत ही भाषा इतरांना समजत नाहीये त्यामुळे तुम्ही ती प्राकृत भाषेत करा. तर वी आर डुईंग द सेम थिंग ऍट दिस एरा इन दिस एरा राईट, की इतरांना आपल्या कुझिनची माहिती कळत नाहीये का, तर आपले सगळे पुस्तकं मराठीत आहेत आता. ओके रिजनल क्विझिन जे आहे ते त्याचं रिप्रेझेंटेशन ओरली आधी होतं, त्यानंतर मराठी पुस्तक रिजनल लँग्वेजेस मध्ये झालं. Now it is the time that we actually write books in English or represent our food in the common language that is being spoken around the world. Global languages madhe je tya padarthanchi mahiti tya languages madhe pan milayla havi lokanna. So he je tools ahet te aplyala ata explore karayla lagnar ahe. Ma taras te itaran paryanta pochnar. And yes, we have to take people to Madras flavor and other flavors so that they understand ki we are beyond those curries. तिथे सांबारही आहे, आमटी आहे आणि माछेर झोल आहे इफ इट हॅज टू बी अ बेंगॉली कुझिन, और बिहारी आपला तो चोखा लिट्टी
चोखा.
येस राजेश येऊन बसला माझ्या शेजारी इथे.
ओके हॅलो हॅलो
येस रोहित आणि फराद मी आपला
सागरला तर मी फोटो पाठवलाय
प्रॉपर. सो राजेशी पण बोलायचं होतं, सो गुड दॅट यू जॉईन. अच्छा नाही मला मद्रास फ्लेवरवरून दोन गोष्टी मला पटकन आठवल्या रेलेवंट टॉपिक मध्ये सांगतो की सांबार जो आहे मी कुठेतरी वाचलेलं आहे की सांबार हा संभाजी जेव्हा संभाजीराजे गेले होते साऊथ मध्ये तंजावरला तिथे त्यांच्या आवडीचं जेवण बनवायचं होतं म्हणून सांबाचा आहार बनवा असं काहीतरी होतं म्हणून सांबार शब्द आला असं म्हणतात. खरं सगळं माहित नाही हा असं म्हणतो
मी स्टोरी ऐकली मी पण ऐकली.
दुसरं मला एक
व्हॉट्सअपवरची
नाही पण त्या विषयावर खूप सारे स्पेक्युलेशन आहेत.
हो
नाही जे आहेत ते क्लेम करतील नाही क्लेम करणार.
दुसरी खरी गोष्ट ही माहितीये की जे ब्रिटिशांना मल्लिगटा आणि सूप माहितीये तर ऍक्च्युली मल्लिगा आणि तन्नी म्हणजे तन्नी म्हणजे पाणी मल्लिगा म्हणजे दाळ होते. ओके तर ते तसंच जर रसम वगैरे प्यायचे किंवा पितात साऊथ इंडियामध्ये त्याच्यात त्यावरनं इन्स्पायर्ड मल्लिगटा आणि सूप आलेला आहे. मल्लिगा तन्नी हा तमिळ शब्द आहे.
आणि रिजनल क्विझिन तसं बघितलं फक्त आपल्या रिजन पुरतं आपण लिमिट नको करायला टू एक्सप्लोअर, बाकी रिजन्स मध्ये पण जाऊन एक्सप्लोअर करता यायला पाहिजे. जस एस वी से लाईक कोस्ट कोस्ट ते पाणी बदले आणि चार कोस्ट ते पाणी, तर तसेच भारतातल्या रिजन्स मध्ये एक्सप्लोअर करायला गेल्यानंतर आपल्याला लक्षात येईल की गुजरात, महाराष्ट्र, तमिळनाडू, कर्नाटका, बंगाल, आसाम, ओडिसा इतके पदार्थ आपल्याला दिसतील, आपल्याला आयुष्य कमी पडेल आपल्या रिजन मध्ये फूड एक्सप्लोअर करायला लागलो तर. सो इट विल बी अ व्हेरी इंटरेस्टिंग वेकेशन जर आपल्याला तसं जात आलं ऑल ओव्हर इंडिया.
फूड ट्रिप एक्सप्लेन करणारा पण जर कोणी असेल ना बरोबर, तर मग ते फूड समजा तुम्ही समजा एका एखाद्या भागामध्ये गेल्यानंतर तिथल्या फॅमिली मधली माणसं तुम्हाला सांगतात की हे याच्या माझ्या याच्या मागे असं आहे, मी इथून या वस्तू आणला या अशा बनवल्या किंवा त्याची, तसं मग ते एन्जॉय करायला खूप आवडेल इन्स्टेड ऑफ जस्ट गोइंग इन अ रेस्टॉरंट अँड जस्ट लाईक बाईंग इट अँड देन ईटिंग इट.
व्हेरी ट्रू रोहित, अगदी खूप छान मुद्दा. आम्ही ऍक्च्युली क्रोएशियाला गेलो होतो आणि खूप सारे रेस्टॉरंट आम्हाला सांगितले होते मित्रांनी जे जे जाऊन आले ते तिकडे, बट वी चोज टू गो इन टू अ फॅमिलीज की त्यांनी जे चर्न केलं असेल, त्यांच्या किचन मध्ये जे बनवलं असेल आणि त्यांचे जे नेहमीचे पदार्थ होते ते आम्हाला ट्राय करायचे होते. आणि मजा आली की त्यावेळेला त्या बाईंनी, मी तिला सांगितलं नॉट दॅट आय डोंट इट नॉन व्हेजिटेरियन बट आय वॉन्टेड टू इट व्हेजिटेरियन, कारण पुष्कळदा असं लक्षात येतं की जर कोणाला ट्रीट करायचं असेल, कोणी आपल्याकडे होस्ट येणार असतील तर आपण नॉन व्हेजिटेरियन भरपूर बनवतो, पण इझिली अवेलेबल जे व्हेजिटेशन असेल त्या एरियातला तो त्याचा विसर पडतो स्वयंपाकघरामध्ये पुष्कळदा. सो आम्ही असं करतो युजली दोघं जण, तू नॉन व्हेज खा, मी व्हेजिटेरियन खाते, म्हणजे आपल्याला बेस्ट ऑफ बोथ द वर्ल्ड मिळेल आणि कळलं सुद्धा की ते नेमकं दोन्ही कसं वापरतात. सो इतके छान आर्टिचोक होता, ओके आर्टिचोक तिने आपल्या भरली वांगी टाईप बनवलं होतं, त्याच्यामध्ये तिने जे त्याचे जे हे असतात पेटल्स असतात आर्टिचोकचे, त्याच्यामध्ये मसाला तो टाकला होता. मसाला पण अगदी साधा होता, हर्ब्स होते. आय डोंट रिमेंबर ते दाण्याच्या खुटाच्या ह्याची काय वापरलं होतं तिने, इट्स नॉट कमिंग टू माय माइंड, पण टेक्स्चर साठी वेगळं काहीतरी हर्ब्स अँड टेक्स्चर, आणि ते एवढंच फक्त त्याच्यामध्ये फिल केलेलं होतं आणि ते स्टीम केलेलं होतं. अँड शी सर्व्ड इट जस्ट लाईक दॅट, द होल आर्टिचोक ऑन टू माय प्लेट, आणि ते फक्त तिमाने ते चोखायचंय, माझं पोट भरलं त्याच्याने.
याच्यामध्ये खूप मजा असते बरं का. मी एक दोन वर्षापूर्वी अशी ट्रिप केली होती, इथून प्राग पासून ते सायबेरियापर्यंत गेलो होतो मी, आणि तिथे मी प्रत्येकाच्या घरी राहिलो होतो, एक तर हॉस्टेलमध्ये किंवा तिथल्या लोकल फॅमिलीमध्ये, आणि तिथे हा अनुभव खूप आला मला. मी तिथे फक्त एवढं सांगायचं की म्हणायचो की मी व्हेजिटेरियन आहे, त्यामुळे मला मीठ नाही खायचं कुठल्याही प्रकारचं, पण ऍज लॉंग ॲज इट इज नॉट अ मीट आय एम फाईन विथ एनिथिंग. तर मी एका क्राकाऊमध्ये एका फॅमिलीच्या घर एका फॅमिलीकडे राहिलो होतो, म्हणजे मग त्यांना म्हटलं तुम्ही काही नका करू, तुम्ही जे खाल ना ब्रेकफास्टमध्ये ते मी खाईन. तर त्यांची खायची पद्धत किंवा त्यांच्या ब्रेकफास्टची पद्धत म्हणा किंवा हे करून ते थेट रशियामध्ये की तिथे ह्याच्यामध्ये, तर आम्ही सायबेरियामध्ये तर खूप थंड आहेत तिथे तो प्रदेश, तर तिथे तिथल्या लोकांतर तिथे मी एका आजीकडे राहिलो होतो तिथे एका असंच, तर तिचा पहिला प्रश्न होता की मी तू का खात नाहीस मीट, म्हणजे तुला काय तुझ्या आयुष्यामध्ये काय प्रॉब्लेम काय वगैरे, म्हणजे वाय हाऊ कॅन यू नॉट ईट मीट. आणि मग तिने मी व्हेजिटेरियन म्हटलं, ती मग बाहेर गेली, तिने ते लाल ह्याचे ते हे आणले, काय ते लाल बेरीज असतात ना आपल्याकडे वाईल्ड बेरीज असतात, त्या करून मग तिने त्याचं सॅलड बनवलं, त्याचं सूप बनवलं, त्याची भाजी बनवली फक्त माझ्यासाठी. आणि हे जे आहे ना की दॅट काइंड ऑफ स्टेज विथ यू, हा म्हणजे मी सायबेरियामध्ये गेलो होतो तिथे मला रेड बेरीचं सूप आणि सॅलड आणि भाजी मिळाली होती, किंवा तिथे एक बिटाचं सूप मिळायचं, ब्रुश का ब्रुश त्याचं हे नाव आहे, ते जनरली बीफ असतं. मग तिथले मी जिथे जिथे राहिलो, कारण मला ते एक नाव कळलं होतं मला की आता हा इथे जर व्हेजिटेरियन खायचं असेल तर ते कुठं काही जरी नाही मिळालं तर ते ब्रुश तर मला मिळेलच मिळेल, तर त्यांना मी सांगायचं की ते ब्रुश बनवा विदाउट बीफ. आणि मग त्यामध्ये तिथले मग ते सूप असायचं, त्याच्यामध्ये ते व्हेजिटेबल तिकडचे घालायचे त्या भागामध्ये, त्या भागात जे उगवतात ते. आणि पण या गोष्टी मला तिथे एन्जॉय करता आल्या, कारण तिथल्या लोकल घरामध्ये जाऊन मी राहत होतो तिथे. आणि मग तिथे तुम्हाला कळतं की हा म्हणजे इथे जेवायचं म्हणजे काय, म्हणजे जसं आपल्याकडे आपण म्हटलं की आपल्याकडे एक चपाती भाजी वरण भात असतं आपल्याकडे, आपण एक नान आणि पनीर नाही खात घरात, तर हे प्रत्येक देशाचे तुम्ही तिथे तिथे गेल्यानंतर तिथल्या तिथल्या फॅमिलीमध्ये बसून त्यांनी तुम्हाला जेव्हा ते सांगतील त्याचा मग वेगळा आनंद तुम्हाला घेता येतो त्यामध्ये, की ऐकताना खूप जाणवलं मला.
पण एक छोटासा ब्रेक घेऊया इथे, समजा कोणाला पॉज करायचं असेल तर ते इथे करू शकतील आणि आपण काही क्षणातच परत येऊ. तर मित्र हो, मौका है, दस्तूर है, सबस्क्राईब करून टाका म्हणजे अशाच माहितीपूर्ण चर्चा आम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचवता येतील. तर आता कंटिन्यू करू परत.
अनेकडोट्स असतात, त्यांच्या आठवणी असतात त्याबरोबर, की ते त्या आर्टिचोक्स बद्दल ती सांगत होती, तिची आजी अशी शिवण होत होती, किंवा ते कुठल्या तरी एका जुन्या पुस्तकात तिच्या, म्हणजे त्यांच्या क्रोएशियन रिजनल कुझिनच्या एका जुन्या पुस्तकात ना तिने शोधून काढलेली ती रेसिपी होती खास माझ्यासाठी. सो हे जे अनेकडोट्स असतात ते स्टे विथ यू एज यू से रोहित. कलेक्टिव्ह मेमरी, आणि मग आपण कदाचित पुढच्या जनरेशनला सांगू शकू की असं असं एक्सप्लोअर केलेलं होतं.
युअर ब्रेन रजिस्टर्स दॅट, सो त्यामुळे लाईक नेक्स्ट टाइम यू सी आर्टिचोक यू विल रिमेंबर इट.
आणि तसंच राजेशनी पोत्यांनी आणलेल्या वस्तू पण आम्हाला ऐकायच्यात, काय काय अशा पोत्यांनी वस्तू आणलेल्या इंग्लंड मध्ये भारतात.
पण त्यामुळे एक गोष्ट,
रेकॉर्डिंग करतोय का काय जनरल
बोलतोय? सुरू आहे रेकॉर्डिंग.
ओके,
रेकॉर्डिंग थांबवलंच नाही
आपण. नाही आपण बोलायला मला कळलं नाही
काय काय व्हायचं की प्रत्येक वेळेस हे टू हँड्स मध्ये काहीतरी थीम वेगळं असायचं. थीम वेगळं आहे म्हटल्यानंतर युके मधल्या घरात सगळ्या गोष्टी असतील असं नाही, आणि आम्ही ते थीम कसं प्रेझेंट करताय लोकांना की ज्या रीतीने आपला तो मेसेज जो आहे तो अजून इफेक्टिव्हली दुसऱ्यांना देता येईल, तर त्यासाठी बऱ्याच गोष्टी कुठून तरी आणायचं. म्हणजे नुसत्या खायच्याच गोष्टी नाही, म्हणजे बॅक टू स्कूल मध्ये इतक्या गोष्टी आणल्या होत्या. प्रत्येक शॉप मध्ये गेल्यानंतर इथे काय युनिक मिळेल, मग हे शाळेत मिळत होतं का वगैरे असं बघून एक एक गोष्ट उचलली होती. जवळपास 6 महिने हे असंच चाललं होतं की काय मिळतंय काय नाही,
म्हणजे
शाळेची दप्तर, त्यानंतर पेटी, अशा सगळ्या गोष्टी आणल्या होत्या.
राजेशच्या बहिणीची शाळेतली पेटी सापडली जालन्याच्या घरात, म्हणून ती आण लगेच. आणि आपले जुनी शाळेतली चौथी डिप्टी, म्हणजे माझ्या नंदेची चौथीची पुस्तकं सापडली, घेऊन ये म्हणलं, आपल्याला दाखवायला ते होईल. आणि नेक्स्ट जनरेशनला, आपली जी इथली आत्ताची पिढी आहे द यंगेस्ट वन्स, त्यांना गंमत वाटली, आपले आई बाबा शाळेत हे नेत होते, व्हॉट इज युअर स्कूल
आणि त्यात असं झालं की पुण्यामध्ये जायचो मी तर तिथे ते जुना बाजार जो असायचा तर त्या ठिकाणी बऱ्याच गोष्टी मिळायच्या, मग काही पितळी गोष्टी, काही अशा गोष्टी की ज्या आपण कधीच बघितल्या नाहीत किंवा खूप जुन्या झाल्यात म्हणून ते तिथे कोणीतरी विकत टाकलेलं आहे, तर ते तिथे जाऊन मी विकत घ्यायचो. तर माझं असं झालं की मी ते विकत घेऊन पूर्ण मोठ्या मोठ्या बॅग्स मधनं घेऊन यायचो, आणि ज्या हॉटेलमध्ये मी जवळपास 1.5 ते 2 वर्षाचं सलग दर महिन्याला जायचो, आणि ते दे हॅड ऍक्च्युली कनेक्टेड मी टू बी अ युके रेसिडेंट, युके सिटीजन, तर मी जेव्हा अशा सगळ्या गोष्टी आणायला लागलो होतो त्यानंतर एक तिथल्या लोकांना पहिल्यांदा असं वेगळं वाटलं, पण त्याच्यानंतर द कनेक्शन दॅट मेड विथ दोज पीपल जे तिथे काम करणारे होते किंवा काय नाही, ते एकमेकांशी बोलत असतील की काय आहे, काय आणतायत, काय नाही, कारण त्या स्कॅनरमध्ये सगळ्या गोष्टी दिसतात. पण दोज इन्सिडन्सेस मेड द कनेक्शन विथ दोज पीपल, आणि ते दोज पीपल नाव नो मी बाय माय नेम. भले मी तिथे आता राहत नसलो, मी जर कधी गेलो आणि कुणी जर जुना तिथे मुलगा असला तर तो ही कम्स अँड टॉक्स टू मी इरेस्पेक्टिव्ह ऑफ मी तिथे काही बिझनेसला गेलोय काय नाही काही नाही, पण काय झालं की त्याच्यामुळे एक कनेक्शन पण बिल्ड झालं. तसं एक तर आम्ही एन्जॉय केलंच, पण तिथल्या लोकांनाही असं वाटायला लागलं की अरे हा हे म्हणजे ही इज वन ऑफ अस,
आणि ते नातं एक वेगळं डेव्हलप झालं. शिवाय आपण काय त्या टू हँड सेवनच्या थ्रू फक्त एका अनसंग हिरो ला ओळख, त्यांची ओळख करून देतो आणि ओळख करून घेतो असं नाहीये, त्याचबरोबर त्याला लागणाऱ्या गोष्टी, म्हणजे त्या कार्यक्रमाला लागणाऱ्या गोष्टी, त्याचे रिसोर्सेस पण अशाच ठिकाणून आपण शोधून काढतो की जिथे अजून नवीन शिकायला मिळेल. फॉर एक्झाम्पल सागर वावर, वावर अनदर ऑर्गनायझेशन विच इज ऍक्च्युली स्ट्रायव्हिंग फॉर प्रोमोटिंग ऑर्गॅनिक क्रॉप्स, राईट, ऑर्गॅनिक रिसोर्सेस आपले, म्हणजे तांदूळ असो, डाळी असो किंवा तीळ असो, कणिक असो, हे जे रिसोर्सेस इथे लागणार आहेत आपल्याला, ते शोधत असताना ऑर्गॅनिक शोधून काढणं पण किती अवघड गेलं होतं. ते जेव्हा थीम होती आपली की पूर्ण जेवण पंगत ऑर्गॅनिक फूडच असणार सर्व केलेलं, आणि त्यासाठी लागणारे इन्ग्रेडियंट्स पण अनटच्ड बाय केमिकल्स, पेस्टिसाइड्स, जे काय आपले ते दॅट इज कॉजिंग टॉक्सिन्स इन आर लाईफ, ते नसलेलं शोधून काढणं पण इट वॉज अ ह्यूज टास्क. थँकफुली सागर केम टू आर हेल्प, आणि मग वावर कळलं, आणि त्याच्यानंतर वावरच्या थ्रू रिसोर्सेस आले, ऍट द सेम टाइम वी वेंट फॉर पत्रावळी किंवा ते पाम प्लेट्स जे असतात, पाम लीफ प्लेट्स जे असतात, त्याच्या थ्रू इनोवाईजची माहिती मिळाली. मागच्या वर्षीचे रिसोर्सेस थ्रू आपल्याला ट्रायबल फूड जेव्हा एक्सप्लोअर करायचं होतं तेव्हा ट्रायबल्स बरोबर काम करणारी जी लोक आहेत त्यांच्याकडनं रिसोर्स मागवायचे होते, तर ट्रिपल ओ फार्म समजले. नीलम जोरवारची माहिती मिळाली की जी रानभाज्यांबद्दल एक्सप्लोअर करते आणि ती कळसुबाई मिलेट्स यांच्याबरोबर काम करते, तर त्या तिकडच्या फिमेल फार्मर्स बरोबर काम करते आणि मिलेट्सच प्रमोशन करत असते. तर त्याबरोबर आपली फक्त म्हणजे आपण फक्त एक कार्यक्रम करतोय पण त्याच्याबरोबर इट इज ऍक्च्युली हेल्पिंग अस रीच आउट टू सो मेनी डिफरंट पीपल. आर होल कम्युनिटी इज ऍक्च्युली गेटिंग कनेक्टेड टू सो मेनी डिफरंट पीपल. सो इट्स सच अ फुलफिलिंग एक्सपिरियन्स फॉर एव्हरी वन. तर त्यामुळे आय थिंक आणि ते गुड वाईब्स मिळत जातात आणि ते कंटिन्यू राहिलेले आहे आजही.
आणि मला माहिती आहे कारण मी हे टू ही जेव्हा दरवर्षी इव्हेंट होते सो आय एम पार्ट ऑफ व्हॉट्सअप ग्रुप आणि जे पॅशन दिसतं सगळ्या लोकांमध्ये की प्रत्येक जण म्हणतं की हे करून पाहायचं ते करून पाहायचं मी असं करणार मी तसं करणार. सो हे म्हणजे ती इव्हेंट एक दिवसाची अर्ध्या दिवसाची असते ती पण त्याच्यामागे तयारी तर असतेच ऑफकोर्स पण ते जे लोकांचं इन्व्हॉल्वमेंट असतं पॅशन निर्माण होते त्याच्यामुळे आणि जे कनेक्शन आपण बोललो ते जास्ती महत्वाचे कारण ते म्हणजे खूप दीर्घकाळ टिकणार
आहे.
लग्नाची मगत नाही का जेव्हा केली तेव्हा ऍक्च्युली लोकांना खरंच वाटलं की घरी लग्न आहे. रात्री 11 वाजेपर्यंत मेहंदीचा कार्यक्रम सुरू होता, काही गरज होती का? नाही, पण केली किती तयारी. ऐकाने मेहंद्या काय काढल्या, रुखवत बनवलं, मंगलाष्टक लिहिली, पंगत वाढायला मुलं सगळी तयार झाली. नंतर ऍक्च्युली अन्न पण संपलं बरं का? म्हणजे ते आठवते का म्हणजे जेव्हा फेसबुकवरती डिक्लेअर केलं ना की भाऊलीचं लग्न होणार आहे तर लोकांची गर्दी फक्त भाऊलीच्या लग्नासाठी होती. पंगत राहू द्या, आम्हाला जेवण नको म्हणे, फक्त आम्हाला भाऊलीचं लग्न पाहू द्या. ते आम्हाला लिमिट करावं लागलं होतं कारण हॉलची कॅपॅसिटी थोडीच होती. म्हणजे इथे ऑब्व्हियसली व्हेन्यूज मध्ये कॅपॅसिटीज असल्यामुळे आपण वी कुडंट गो बियॉन्ड दॅट. सांगावं लागलं सॉरी वी विल हॅव टू ट्राय अँड कंडक्ट दिस इव्हेंट वन मोर टाइम मे बी नेक्स्ट इयर करू तुम्हाला. सो तशी मजा येते कारण लोक भरभरून प्रतिसाद देतात, स्वतः येतात आणि खूप मदत होते त्यांची आणि त्यांनाही तितकंच ते आवडीने करतात ना त्याचाच आपल्याला खूप आनंद
होतो. तुम्ही कुठल्या कुठल्या थीम झाल्या म्हणजे
सॉरी
शाळेचं एक ऐकलं मी लग्नाचे थीम कुठल्या कुठल्या झाल्यात अजून कुठल्या थीम?
पहिली होती पिठलं भाकरी ही थीम मी लिहून पण ठेवलं ऍक्च्युली विसरायला नको म्हणून ते. नंतर रुचिरा कल्बिनेशन झालं,
पहिलं जे होतं ते फार्मर्स साठी होतं, फार्मरला सपोर्ट करायचं होतं म्हणून पिठलं भाकरी ठेवलं होतं म्हणजे ते थीमला मॅच होईल असं.
करेक्ट. नंतर रुचिराचे पदार्थ संपवले होते सगळे बनवून म्हणून एक मराठी थाळी केली. नंतर पंगत तेव्हा बीजोत्सव कडे आपण डोनेशन रेज केले होते. कुकिंग फ्रॉम द पास्ट जे आपण बोललो मगाशी, 3 पुस्तकांचा अभ्यास केला त्यावेळेला. वी टॉक थ्रू नॉट ऍक्च्युली कुक थ्रू वी टॉक थ्रू दोज बुक्स. तर त्यावेळेला इम्पॅक्ट फाउंडेशन टाटा मेमोरियल मुंबईचे जे आहेत दोज हु आर ऍक्च्युली सपोर्टिंग द चिल्ड्रन विथ कॅन्सर फॉर द ट्रीटमेंट. आणि बॅक टू स्कूल जी होती ती लीप फॉरवर्ड साठी होती. लीप फॉरवर्ड जे आहे ते एक प्रणील नाईक म्हणून आहेत. ते त्यांच्या वॉट ही डज इज बेसिकली ही ट्रेन्स टीचर्स फ्रॉम द रुरल एरिया टू टीच इन इंग्लिश. जेव्हा इंग्लिश त्यांना जर शिकवता आली भाषा तर काय आपली तिकडची मुलं जी आहेत रिजनल एरियामधले रुरल एरियामधले दे डू नॉट ड्रॉप आउट फ्रॉम अचिव्हिंग अकॅडमिक्स लाईक इंजिनिअरिंग किंवा बाकी फर्दर एज्युकेशन त्यांचं जे असतं ते लिमिट नको व्हायला. कारण आपल्याकडे मराठी 12वीपर्यंत डेफिनेटली करतात आणि नंतर वन दे जम्प इन टू अकॅडमिक्स लाईक इंजिनिअरिंग असो आर्किटेक्चर असो किंवा मेडिकल असो तिथे मग पुस्तकं चेंज होतात इंग्लिशमध्ये अँड देर इज अ गॅप लँग्वेज डिफरन्स आल्यानंतर मग त्यांना प्रॉब्लेम नको व्हायला ट्रान्झिशन स्मूथ होण्यासाठी ते टीचर्सला ट्रेन करतात सो दॅट दे कॅन हेल्प आउट द स्टुडंट. सो दॅट वॉज वन ऑफ दोज बॅक टू स्कूल थीम. देन वी हॅड द फॉरेस्ट फूड विस्डम मागच्या वर्षी जे केलं होतं त्यावेळेला ट्रायबल फूड एक्सप्लोअर केला होता आपण. सो वी गॉट इन टच विथ ट्रिपल ओ फार्म्स अँड नीलम जोरवार हू वर्क्स विथ कळसुबाई मिलेट्स to give us the resources to procure those resources from that area. आणि फॉरेस्ट फूड अजून त्यानंतर ह्या वर्षी आता आपण जे करतोय ते अजून डिक्लेअर नाही केलं असं सागर आय एम टेकिंग द अपॉर्च्युनिटी सात प्रतिष्ठान म्हणून आहेत तर त्या त्यांच्या सर्वांना करू.
ओके आणि आपण एक मागे थोड्या वेळापूर्वी बोललो होतो फूड प्रेझेंटेशन आणि ग्लॅमर मराठी जेवणासाठी मराठी पदार्थांसाठी तर त्यात मला एक आठवतं की एक मूवी आली होती शँक्स नावाची जी अमेझॉन प्राईमवर पण आहे तर ती न्यूयॉर्क मधल्या एका मराठी शेफला एक महाराष्ट्रीयन रेस्टॉरंट काढायचं असतं त्याच्या मागची जी त्याची जी कथा आहे ती डॉक्युमेंटरी सारखी आहे बट इट्स अ फिक्शनल फिल्म. पण मला आठवतं की एका इव्हेंटला त्या शँक्सच्या मागची जी टीम होती डायरेक्टर रायटर ते पण आले होते.
हो ते व्हर्च्युअली जॉईन झाले होते आय गेस दॅट वॉज फॉर
पूर्ण थाळी केली
त्याच वेळेला. हा करेक्ट कल्मिनेशनच्या वेळेला आशय जावडेकर आणि माणू ही जॉईन्ड अस बोथ ऑफ देम आय फॉरगॉट हिज फर्स्ट नेम.
त्यामध्ये माझा एक मित्र पण होता त्यामध्ये इन्वॉल्व्ह गौतम पंगू नाव
होतं. गौतम
माझ्या शाळेमधला त्याच्याकडनं त्याच्यामुळे मला ती फिल्म कळाली कारण आय थिंक त्याने लिहिली होती काहीतरी त्यामध्ये आय थिंक ही वॉज रायटर वन ऑफ द रायटर्स मे बी
आय थिंक रिटन द स्क्रिप्ट इन द फिल्म. खूपच सुंदर फिल्म आहे आणि आशय पर्स्पेक्टिव्ह ऑफ एक्सप्लोरिंग फूड इज अ युनिक वन देअर एज वेल. त्यांनी जसं आपण म्हटलं ना आपली थाळी मराठी ताट जे बघतो डावी उजवी मधली बाजू तर त्याच्यामध्ये त्यांनी स्पाइस पॅराबोला एक्सपिरियन्स केलेला आहे. ही रिप्रेझेंटेड द फूड इन स्पाइस पॅराबोला आणि त्यात वदनी कवळ घेतापासून शेवटच्या आपलं मुखवास घेईपर्यंत सगळं एक्सपिरियन्स करणं आणि ती डॉक्युमेंटरी आहे आणि लोकांना इतकं खरं वाटायला लागलं त्याच की ऍक्च्युली न्यूयॉर्क मध्ये अशी असा एखादा रेस्टॉरंट डेफिनेटली असणार असं वाटत होतं आणि काय काय ऍक्च्युली आम्हाला अनुभव आलेला आहे की चिडचिड झाली लोकांची की हे नाहीये दिस इज अ असं कसं केलं नाहीये हे बरोबर नाहीये म्हणजे इट हॅज ऍक्च्युली टच्ड पीपल टू दॅट एक्सटेंट की हे खरं नाहीये.
दॅट्स द सक्सेस ऑफ दॅट स्टोरी.
आणि त्यांनी आयफोन वरच सगळं शूट केलेलं आहे त्याच्याशी जेव्हा गप्पा वगैरे झाल्या तर तेव्हा लक्षात आलं की त्यांनी असं काही खूप मोठा गाजावाजा नाही केला सेट तयार केला किंवा किचन त्याच्यासाठी असं सेटअप केलं वगैरे काही नाही. त्याची मुलगी लहान होती त्यावेळेला 3 वर्षाची होती आय गेस ती झोपली की त्यानंतर हे नवरा बायको स्वयंपाक करायचे आणि त्या आयफोन वरती सगळं शूट केलेलं होतं आणि दिस इज हाऊ ही हॅज एडिटेड अँड शोन इट इन द फिल्म इन हिज डॉक्युमेंटरी. खूप आवडली आम्हाला सुद्धा. येस
ऍक्च्युली मला अशी एक थीम दिसते बरं याच्यामध्ये आम्ही मागचे म्हणजे 2-3 एपिसोड केले ना त्यामध्ये एक आम्ही अर्णिका परांजपे बरोबर केला होता भाषेविषयी की ज्याच्यामध्ये आम्हाला कळलं की इव्हन त्याच्यामधून पण आम्हाला असं कळलं की हाऊ कनेक्टेड वी आर वेगवेगळ्या भाषांमध्ये जशी शब्दांची देवाणघेवाण झाली आहे की त्याच्यामध्ये सिमिलॅरिटीज किंवा जसे लोक स्थलांतरित झाली तसतशी कशा त्या रिच्युअल्स एकमेकांमध्ये पसरल्या गेल्या म्हणजे जरी भाषा वेगवेगळ्या असतील तरी तुम्ही त्याच्यामध्ये त्या उलगडून बघितल्या तर तुम्हाला त्याच्यामध्ये नुआन्सेस किंवा त्याच्यामधल्या विविधतेमधली एकता आपल्याला दिसून येते. आम्ही मागच्या आठवड्यामध्ये आम्ही विनायक रानडे यांच्याशी बोललो तर तिथे त्यांनी पुस्तकांच्या बद्दल बोलले होते आणि त्यामधून त्यांनी सांगितलं त्यांच्या उपक्रमामध्ये कशा वेगवेगळ्या फॅमिलीज एकमेकांच्या जवळ आल्या आणि त्या पुस्तकांच्या माध्यमातून. तसं आज आम्ही हे ऐकतोय की ज्याच्यामध्ये एक फूड किंवा एक अन्न किंवा आपण याच्या माध्यमातून कशी लोक एकमेकाला जोडली गेली ते तुमचं एकूण हे बाहुलीचं लग्न हा इतका सोपा आणि असा हा या विषयाला धरून केवढ्या गोष्टी त्या अनुषंगाने आल्या इतक्या सगळ्या फॅमिलीज त्याच्यामध्ये जुळून आल्या आणि ओव्हरऑलच मला असं वाटतं की फूड किंवा एकूणच आपण हे की आता की आज खायला काय आहे की हा म्हणजे हा इतका बेसिक प्रश्न आय थिंक प्रत्येकाच्या घरामध्ये असतोच त्यामुळे त्याचं उत्तर जरी वेगळं वेगळं असेल तरी आय थिंक हे खाणं हे दॅट्स द कॉमन थीम अक्रॉस द वर्ल्ड आय थिंक की कोण खात नाही ना म्हणजे सगळेच खातात त्यामुळे मला हे असं आय थिंक आय सी अ क्लिअर पॅटर्न ऑफ की कसे आपण सगळे कनेक्टेड आहोत त्या मूलभूत ह्याच्यावरून थीमने भाषा असो किंवा वाचायचं असो किंवा हे जेवणाचा विषय असो ते.
एक्झॅक्टली रोहित, तू म्हणाल खरं सांगायचं मी पण मला मागच्या काही मिनिटांपासून तोच विचार करत होतो की मला पण हीच एक ब्रॉड थीम दिसली, पण मे बी मी असा विचार करत होतो की हे सगळे काय म्हणतात त्याला हे एक माध्यम आहेत की मे बी जसं पुस्तकांचं होतं यांच्यासाठी विनायक रानडेंसाठी किंवा अर्णिकासाठी भाषा आहे, आणि जसं आता प्रीती आणि राजूसाठी मे बी फूड, पण इट्स ऑल बेसिकली द अल्टिमेट एम इज टू कनेक्ट विथ पीपल आणि मे बी दॅट इज व्हॉट एव्हरीबडी इज गोइंग टुवर्ड्स. आणि आपण असा एक कॉन्व्हर्जिंग पॉईंट बघितला तर मे बी दॅट इज द पॉईंट, जे काय आपल्या काय म्हणतात फॅकल्टीज आहेत आपले स्किल्स आहेत दॅट शुड टेक अस टू दॅट पॉईंट, असं असंच मला थीम वाटत होती.
व्हेरी ट्रू. आणि आपल्याला संकल्पना पण आहे ना, अन्न ही पूर्ण ब्रह्म, अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे. सो ऍक्च्युली ते इट इज अन ओव्हरऑल थिंग, आपण आपला जिथे उगम होतो आपण तिथेच पुन्हा जातो, आवर वर्ल्ड रिव्हॉल्व्स अराउंड इट, त्यामुळेच पूर असा
जातो आपण. पण त्याच्या आधी उदरभरण नव्हे जाणीचे यज्ञकर्म हे आधी येत, इतकं सोपं नाहीये. यज्ञकर्म आहे त्याच्यासाठी जी काही तयारी करावी लागते, आपल्या पूर्ण प्रयत्नांची आहुती त्याच्यात असल्याशिवाय त्याच्यात चव येत नाही. तर आजचा हा एपिसोड मला संपूर्ण आहे असं वाटतं, माझे खूप खूप विषय मला बोलायचे राहिलेत, विचारायचे राहिलेय. आपण कदाचित त्याचा पुढचा एक भाग करू कधीतरी, पण आज इथे थोडा पॉज घेऊ कारण बोलून बोलून दमायला लागला तर भूक लागली.
आय थिंक मी एकटाच काहीतरी खायला तुम्ही तिथे काही खात नाही
पण खाण्याबद्दल त्यामुळे अजून अवघड.
मी रेकॉर्डिंग थांबू का?
हो चालेल
चालेल.
तर हा होता आजचा भाग, आशा करतो की तुम्हाला सर्वांना आवडला असेल. आमच्याप्रमाणेच तुम्हाला सुद्धा यामधून काही नवीन मुद्दे, काही जुन्या मुद्द्यांच्या नव्या बाजू, नवीन माहिती कळावी असेल. तुमची प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी आम्ही उत्सुक आहोतच. त्यासाठी @मेतकूट podcast तुम्ही आम्हाला लिहू शकता, कॉमेंट करू शकता किंवा थेट आम्हाला सांगू शकता. आणि हो, मेतकूट पॉडकास्टच्या चॅनलला स्पॉटीफाय, ॲपल पॉडकास्ट, गुगल पॉडकास्ट किंवा यूट्यूब यापैकी तुम्हाला जे काही आवडत असेल तिथे सबस्क्राईब करायला विसरू नका, त्यामुळे आम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचण्याला मदत होईल. पुढच्या वेळी नवा भाग नवा विषय घेऊन आम्ही लवकरच प्रकट होऊ. तोपर्यंत काळजी घेणे, जीवास जपणे, कळावे लोभ असावा. आलोच.